This sermon, Adoption Part 1, by our beloved brother William Merriam Branham, was delivered on 15th May 1960, Sunday evening at Branham Tabernacle in Jeffersonville, Indiana, United States of America. हा संदेश ज्याचा इंग्रजी भाषेत शीर्षक आहे एडॉप्शन पार्ट 1 व मराठीमध्ये त्याचे भाषांतर दत्तकपणा भाग 1 हा आहे. त्याचा प्रचार 20व्या शतकातील संदेष्टा व आमचे प्रिय भाऊ विल्यम मॅरियन ब्रॅनम यांनी दिनांक 15 मे 1960 साली रविवारी संध्याकाळी ब्रॅनम टॅबरनॅकल जेफरसनविले इंडियाना संयुक्त राज्य अमेरिकेत प्रचार केला होता. मला हे ऐकून खूप बरे वाटते, हे चांगले आहे.
Well, it's always, as I have said before, I was happy when they said unto me, let us go into the house of the Lord. I believe David made that statement once, let us go into the house of the Lord. I don't know any better place to be to you than in the house of the Lord.
बरे, असे नेहमीच आहे. जसे मी अगोदर म्हटले, मी खूप आनंदी होतो जेव्हा ते मला म्हणाले, आपण देवाच्या घरी जाऊया. मी विश्वास करीतो की दाविदाने एकदा हे विधान केले होते, देवाच्या घरात जाऊया. मला कोणतीही अशी जागा माहीत नाही जी देवाच्या घरापेक्षा अधिक चांगली असेल. तुम्हाला माहीत आहे का?
Amen. Now tonight we are got some friends here that's all the way from Georgia. They'll probably be driving down after the lunch tonight, and then we will some of them from way down. I hope you stay over. And what rooms we got is open to you.
आता आजच्या रात्री येथे जॉर्जिया मधले आपले काही मित्र आहेत. ते बहुतेक आजच्या रात्रीच्या जेवणानंतर घरी जाणार आहेत आणि नंतर आपण त्यांच्यातील काही जण येथे राहतील आणि जितक्या काही खोल्या आमच्याकडे आहेत त्या तुमच्यासाठी उघड्या आहेत.
And then Wednesday night we'll continue on the study, and then the Lord willing next Sunday again.
आणि नंतर बुधवारी रात्री आपण वचनाचा अभ्यास पुढे चालू ठेवू आणि जर देवाची इच्छा असेल तर पुढच्या रविवारी सुद्धा.
And then Chautauqua begins on the 6th. So all that's got your vacations planned, we're expecting a great wonderful time at the Chautauqua.
आणि नंतर चटाकवा 6 तारखेला चालू होते. तर ज्या कोणी आपल्या सुट्टीच्या योजना आखल्या आहेत, आम्ही एक महान अद्भुत अशी वेळ षटकव्याच्या वेळी अपेक्षितो.
That's where we always have such a marvelous time. Not too bigger crowds. We run sometimes. It'll hold up to about, I suppose we could put 10,000 in it easy.
तिथेच आम्ही नेहमी इतका चांगला समय अनुभवितो. खूप जास्त लोकांची गर्दी नाही. कधी कधी आम्ही, मला वाटते, तेथे आपण 10,000 लोक अगदी सहजरित्या सामावू शकतो.
But usually last year I think we had around about 7,000, something like that. It was a packed out place, but there's plenty of room to stand and seats that they could run all the way out. And so we are looking forward to that.
पण सामान्यतः गेल्या वर्षी मला वाटते तेथे 7,000 पर्यंत लोक होते, असेच काहीतरी. ती जागा पूर्णपणे गच्च भरलेली होती, पण तेथे उभे राहण्यासाठी खूप जागा आहे आणि काही आसने जी ते बाहेर आणू शकतात, म्हणून आम्ही त्याची अपेक्षा करीत आहोत.
And glad to see many of our minister brothers in. Can't ever think of his name here, the missionary, Brother Humes. Sister Humes, is that you sitting right here? The little ones, we're glad to have them, a missionary.
आणि मला येथे बऱ्याच सेवक भावांना बघून आनंद झाला. मला येथे त्याचे नाव सुचत नाहीये. ते सुवार्ता प्रचारक आहेत, भाऊ ह्युम्स आणि बहीण ह्युम्स. काय ते तुम्ही आहात तेथे बसलेले आणि छोटी मंडळी, त्यांना इथे बघून आम्हाला आनंद होतो. एक सुवार्ता प्रचारक.
अदर वन्स, ब्रदर पॅट, ब्रदर डॉल्टन, अँड ऑल जस्ट सो मेनी, ब्रदर बीलर. See Brother Collins just a few moments ago.
दुसरे ही भाऊ पॅट, भाऊ डॉल्टन आणि ओ पुष्कळ असे भाऊ बिलर आणि भाऊ कॉलिन्सला थोड्या वेळा अगोदर मी पाहिले आणि त्या सर्वांची नावे घेणे कठीण आहे, पण आम्ही तुम्हाला येथे देवाच्या घरात पाहताना खूप आनंदी आहोत.
This great, precious brother Neville sitting behind me here to pray with me while we are going to teach the word. Charlie, glad to see you and Sister Nellie here tonight. The little ones.
आम्ही देवाचे वचन शिकवित असताना माझ्याबरोबर प्रार्थना करण्यासाठी हे महान मौल्यवान भाऊ नेविल जे माझ्या मागे बसले आहेत, चार्ली तुम्हाला आणि बहीण नीलीला आजच्या रात्री येथे बघून आनंद झाला आणि छोटी मंडळी.
This is and Bible teaching is usually a very Yes, Brother Welch, I just was looking for you. I see you sitting back there now.
हे आणि बायबलचा अभ्यास हा सामान्यतः एक खूप ओ भाऊ वेल्च, मी केवळ तुम्हाला शोधत होतो. आता तुम्ही तेथे मागे बसलेले मला दिसत आहात.
Bible teaching is usually a little treacherous, a little, you know, kind of walking out on the thin ice, we call it.
बायबलची शिकवणूक ही सामान्यतः अनिश्चित स्वरूपाची आहे. थोडेसे तुम्हाला माहीत आहे, जसे आपण म्हणतो, हे बर्फाच्या पातळ लादीवरून चालण्यासारखे आहे.
But we just feel that maybe at this point and at this time it might be good to kind of bring the church to what I think to a complete understanding positionally of what we are in Christ Jesus.
पण आम्हाला असे वाटते की या वेळेला हे चांगले असेल की मंडळीला जसे मला वाटते पूर्ण समजुतीमध्ये आणणे की तिचे ख्रिस्तामध्ये काय स्थान आहे.
And sometimes I think that preaching is a wonderful thing, but I believe sometimes, Brother Beeler, that teaching goes beyond that. It kindly, especially to the church.
आणि कधी कधी मला वाटते की प्रचार करणे खूप अद्भुत आहे, पण मी विश्वास करीतो भाऊ बीलर की कधी कधी शिकवण देणे हे त्याच्या पलीकडे जाते, कृपा करून विशेष करून मंडळीसाठी.
Now preaching usually catches the sinner, brings him under condemnation by the word. But teaching places the man positionally what he is.
आता प्रचार हा सामान्यतः पाप्याला पकडतो, त्याला वचनाने दोषाखाली आणतो, पण शिकवणूक मनुष्याला त्याची जागा दाखविते की तो कोण आहे.
And we can never rightly be able to have faith until positionally we know what we are.
आणि जोपर्यंत आपली जागा कुठे आहे हे आपण जाणत नाही तोपर्यंत आपण खऱ्या प्रकारे विश्वास करू शकत नाही.
Now, if the United States of this fair land here sent me over to Russia as an ambassador of this nation to Russia, then if they have officially sent me to Russia, all the power that the United States has is behind me.
आता जर या चांगल्या भूमीच्या संयुक्त राष्ट्रांनी मला रशियामध्ये या राष्ट्राचा राजदूत म्हणून पाठवले, तर मग जर त्यांनी मला अधिकृतपणे रशियामध्ये पाठवले आहे तर संयुक्त राष्ट्रांची सर्व सत्ता माझ्या पाठीशी आहे.
My word is just the same as the United States. If I have been recognized as an ambassador.
जर माझी ओळख एक राजदूत अशी असेल तर माझा शब्द हा संयुक्त राष्ट्राच्या शब्दा इतकाच महत्वाचा आहे.
And then if God has sent us to be his ambassadors, all the power that's in heaven, all Amen. That God is, all of his angels and all of his power stands behind our words. Amen. If we are correctly an ordained sent messengers to the people.
आणि मग जर देवाने आपल्याला त्याचे राजदूत म्हणून पाठविले आहे, सर्व सत्ता जी स्वर्गामध्ये आहे, सर्व जो देव आहे, त्याचे सर्व दूत आणि त्याची सर्व सत्ता आपल्या शब्दामागे उभी राहते. जर आपण योग्य प्रकारे अभिषेक केलेली लोकांमध्ये पाठविलेले संदेशवाहक असू तर.
God has to honor the word. For he has so solemnly written that whatever you bind on earth, that will I bind in heaven. Whatever you loose on earth, that will I loose in heaven.
देवाला वचनाचा सन्मान करणे आहे, कारण त्याने इतके दृढपणे लिहिले आहे की जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते मी स्वर्गात बांधीन, जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते मी स्वर्गात मोकळे करीन.
Now give unto thee the keys to the kingdom. All such great promises he's given the church.
आणि मी तुम्हाकडे स्वर्ग राज्याच्या किल्ल्या देतो. ओह, इतकी महान वचने त्याने मंडळीला दिली आहेत.
And I am after the other day of many of you I suppose are here this morning to hear as I try to in my humble simple way to explain the vision that I saw of heaven.
आणि मी त्या दिवसांनंतर मला वाटते तुमच्यातील बरेच जण आजच्या सकाळी येथे ऐकण्यासाठी हजर होते जेव्हा मी बघितलेला स्वर्गाचा दृष्टांत मी माझ्या नम्र व सरळ मार्गाने सांगण्याचा प्रयत्न करीत होतो.
I would by no means ever try to doubt anything that anyone ever told me that God told them. I believe it even if I didn't see it in the scripture, I would still want to believe that brother's word.
कोणीही जे काही त्यांना देवाने सांगितले ते त्यांनी मला सांगितले त्यावर मी कधीही कोणत्याही प्रकारे संशय घेणार नाही. मी त्यावर विश्वास करीन जरी ते मला वचनात दिसले नाही, मला तरीही त्या भावाच्या शब्दावर विश्वास केला पाहिजे.
I might just stay right along with the Bible, but still I would believe it. Maybe brother just misunderstood it some way. That he might have just got it mixed up a little. And still I would believe he'd be my brother.
मी कदाचित बायबलवरच विश्वास करीन, पण मी असा विश्वास करीन की कदाचित भावाचा असा काहीतरी गैरसमज झाला असेल की त्याने ते वचनात थोडेसे काहीतरी मिश्रण केले, आणि तरीही मी त्याला माझा भाऊ म्हणून विश्वास करीन.
And if there's anything that burns within my heart, and I hope it never leaves in my years to come, that I'll never forget what happened last Sunday morning as a week.
आणि जर काही असे आहे जे माझ्या हृदयात जळत आहे आणि मी आशा करीतो की ते मला येणाऱ्या वर्षात कधीही सोडणार नाही, की जे मागील आठवड्याच्या रविवारी सकाळी घडले ते मी कधीही विसरणार नाही.
It has done something to me that's revolutionized my life. I do not fear. I have not one fear of death. Death has no fear at all. And it doesn't for you if you just understood.
त्याने मला काहीतरी असे केले आहे ज्याने माझ्या जीवनात क्रांती झाली आहे. मी भीत नाही. मला मरणाची थोडीही भीती नाही. मरण काहीच भयप्रय नाही, आणि ते तुमच्यासाठीही नाही जर तुम्हाला काही समजले असेल.
Now maybe if you'd have the experience to know it because there's no way to explain it.
आता कदाचित जर तुम्हाला समजण्यासाठी याचा अनुभव घ्यावा लागेल, कारण कोणत्याही प्रकारे हे समजावणे अशक्य आहे.
You cannot find words because it doesn't lay in the English dictionary or no other dictionary because it's in an eternity. No yesterday, no tomorrow. It's all present tense.
तुम्हाला शब्द सापडू शकत नाही, कारण ते इंग्रजी शब्दकोशांत नाही आणि कोणत्याही शब्दकोशात नाही, कारण ते अनंत काळात आहेत. काल नाही, उद्या नाही, हा सर्व वर्तमान काळ आहे.
And it's no, I feel pretty good in an hour from now, I don't feel so well, and another hour I feel good again. It's present tense all the time. Never a cease, just that glorious peace, something.
आणि हे असे नाही की मला खूप बरे वाटते आणि एक तासानंतर मला विशेष बरे वाटत नाही आणि एक तासानंतर पुन्हा बरे वाटते. हा नेहमी वर्तमान काळ आहे. पाहिले, कधीच थांबणे नाही, केवळ ती उत्कृष्ट शांती, काहीतरी असेच.
And there can be no sin, there could be no jealousy, there could be no sickness, there could be nothing ever reach that heavenly shore.
आणि तेथे पाप असू शकत नाही, तेथे द्वेष असू शकत नाही, तेथे आजार असू शकत नाही, तेथे त्या स्वर्गीय किनाऱ्यावर काहीच पोहोचू शकत नाही.
And if I may have the privilege of saying this, which maybe I do not, if I do not, then I pray God forgive me.
आणि जर माझ्याकडे विशेषाधिकार असता की मी हे बोलू शकलो असतो, पण कदाचित तो माझ्याकडे नाही. जर माझ्याकडे तो नाही तर मी प्रार्थना करीतो की देव मला क्षमा करो.
But if I have the privilege, and it was, that God let me be caught up to see something, I would refer to the first heavens.
पण जर माझ्याकडे ती संधी आहे आणि देवाने मला काहीतरी पाहण्यास पकडले असेल तर मी त्याला पहिला स्वर्ग अशी संज्ञा देईन.
Then I believe one in the Bible by the name, I believe it was Paul, that was caught up into the third heavens.
आणि नंतर मी जे बायबल मध्ये आहे त्यावर विश्वास करतो, मला वाटते तो पॉल होता ज्याला तिसऱ्या स्वर्गात उचलले गेले होते.
And if it was this glorious in the first heavens, what does that third heavens hold? No wonder he couldn't speak of it for 14 years.
आणि जर या पहिल्या स्वर्गात इतके विस्मयकारक होते तर त्या तिसऱ्या स्वर्गात काय असेल, यात काहीच आश्चर्य नाही की तो त्याविषयी 14 वर्षे बोलू शकला नाही.
He said he did not know whether he was in body or out of body.
त्याने म्हटले की त्याला माहित नव्हते की तो शरीरामध्ये होता की शरीराविरहित होता.
With that great apostle, not to share his office, or not to try to make ourselves anything like he was. But I can say with him, I don't know whether it was in this body or out of the body. Only thing, it was just as real as I'm looking at you.
त्या महान प्रेषिताबरोबर मी त्याच्या कार्यालयाचा सहभागी होऊ इच्छित नाही किंवा आपल्याला त्याच्यासारखे बनवण्याचा प्रयत्न करीत नाही, पण मी त्याच्याबरोबर म्हणू शकतो मला माहीत नाही की मी शरीरात होतो की शरीराबाहेर. एकच गोष्ट की जितक्या वास्तवतेने मी तुम्हाला आता बघत आहे तितकेच ते वास्तविक होते.
And I've always wondered about if I'd pass by, I'd see a little cloud floating by, a spirit, and say, there goes brother and sister, that's Charlie and Nellie. That's brother and sister Spencer going there. That always puzzled me.
आणि मी नेहमी याबद्दल आश्चर्य व्यक्त करायचो की जर मी निघून जाईन आणि मला एक छोटा ढग तरंगताना दिसेल, एक आत्मा, आणि म्हणेल ते पहा तेथे भाऊ आणि बहीण, ते चार्ली आणि नेविल आहेत, ते भाऊ आणि बहीण स्पेन्सर तेथून जात आहेत, याने मी नेहमी गोंधळात पडायचो.
इफ माय आयज इज इन द ग्रेव अ डिकेइंग रॉटनिंग, इफ माय इयर्स इज नॉट हियर टू हियर एनी मोर, एंड इफ माय ब्लड इज ऑल gone back and they've embalmed it and it's in the waters or in the ground. And
जर माझे डोळे कबरेत कुजत आहेत आणि क्षय पावत आहेत, जर माझे कान ऐकण्यासाठी येथे नाहीत आणि माझे पूर्ण रक्त गेले आहे आणि त्यांनी त्या जागी मसाला किंवा सुगंधी द्रव्य भरले आहे आणि ते पाण्यामध्ये किंवा जमिनीमध्ये आहे.
My mental faculties, my brain cells are all gone. Then how would I be any more than just a spirit floating around? That wearied me.
आणि माझी मानसिक कार्यक्षमता, माझ्या मेंदूच्या पेशी या सर्व गेल्या असतील तर मी एका तरंगत असलेल्या आत्म्यापेक्षा अधिक काय आहे, आणि हे मला अवघड वाटायचे.
How would I like to say hello, brother Pat? Oh, so glad to see you. Hello, brother Neville. How would I like to see you?
मला हे बोलण्यास किती आवडेल. हॅलो भाऊ पॅट, अरे तुला बघून खूप चांगले वाटले. हॅलो भाऊ नेविल, मला तुला बघून किती बरे वाटले.
But I thought, well, if I don't have anything to see with, any mouth to speak with, it's rotten, it's dust. How would I be able to say hello, brother Pat, hello, brother Neville, or so forth? Hi, Charlie.
पण मी विचार केला, बरे जर मला बघता यावे म्हणून माझ्याकडे काही नसेल. बोलण्यासाठी कोणते तोंड नाही, ते कुजले आहे, ते धूळ आहे, तर मी हे कसा बोलू शकेन, हॅलो भाऊ पॅट, हॅलो भाऊ नेविल आणि असे काही. अरे चार्ली.
बट नाउ आय नो दॅट्स रॉंग, फॉर इट इज रिटन इन द स्क्रिप्चर्स व्हिच आय से इट्स नॉट कॉन्ट्ररी. For if this earthly tabernacle be dissolved, we have one already waiting.
परंतु आता मला माहित होते की ते चुकीचे आहे, कारण वचनात असे लिहिले आहे जे मी म्हणतो की हे प्रतिकूल नाही. कारण जरी हे पृथ्वीवरील निवास मंडप नष्ट करण्यात आले, आमच्यासाठी एक अगोदरच वाट पाहत आहे.
Another tabernacle it has eyes, Amen. Ears,
yes.
Lips, mental faculties.
Yes.
If this earthly tabernacle be dissolved, it has a body that can feel, can
yes.
talk.
दुसरे निवास मंडप ज्याला डोळे, कान, ओठ, मानसिक कार्यक्षमता आहे, जर हे पृथ्वीवरील निवास स्थान नष्ट करण्यात आले, त्याला एक शरीर आहे ज्याला मी स्पर्श करू शकतो, बोलू शकतो.
And now it comes to me just now that Moses had been dead and in an unmarked grave for 800 years. And Elisha had went to heaven 500 years before, but on Mount Transfiguration they were found talking with Jesus.
आणि आता हे माझ्याकडे आले, केवळ आता, की मोशे मरण पावला होता व एका खून नसलेल्या कबरेत 800 वर्षे होता, आणि एलिया 500 वर्ष अगोदर स्वर्गात गेला होता, परंतु रूपांतराच्या डोंगरावर ते येशू बरोबर बोलताना आढळले.
After Samuel had been dead for at least 3 to 5 years, and the witch of Endor called him up, and she fell on her face. And she said, you have deceived me because you are Saul yourself.
Samuel marun kamit kamit 3 to 5 years zali hoti. Ani Endor ethil bhut vidya pravin stri ne tela bolavile. Ani ti palthi padli. Ani ti manali, apan mala phasvili. Karan apan swataha Saul aha.
She said, because I see gods. She was a heathen, you see. I see gods rising up.
ती म्हणाली, कारण मी दैवते पाहते. ती एक अधर्मी होती. तुम्ही पहा, मला दैवत वर येताना दिसत आहे.
And Saul couldn't see him yet, and he said, what does he look like? Describe him to me.
आणि शौल त्याला अजून पाहू शकला नव्हता, आणि तो म्हणाला, त्याचे स्वरूप कसे आहे, मला त्याचे वर्णन करून सांग.
Said he's thin and he has a mantle over his shoulder. Said that's Samuel the prophet. Bring him here before me.
Manali, to barik ahe, ani tene jhaga ghatla ahe. Manala, to Samuel sandeshta ahe. Tyala yethe majya samor aan.
And I want you to notice that Samuel had not lost any of his personality. He was still a prophet. He told Saul exactly what would happen the next day.
आणि माझी इच्छा आहे की तुम्ही हे लक्षात घ्यावे की शमुएलाने त्याच्या व्यक्तिमत्वातील काहीही गमाविले नव्हते. तो अजूनही संदेष्टा होता. त्याने शौलाला दुसऱ्या दिवशी काय घडणार ते बरोबर सांगितले.
सो यू सी डेथ डज नॉट कंप्लीटली डिमिनिश अस एज वी वीप एंड वेल एंड लमेंट एट द ग्रेव. इट ओनली चेंजेस आवर ड्वेलिंग प्लेस.
तर तुम्ही पहा, मरण आपल्याला पूर्णपणे कमी करत नाही की ज्या प्रकारे आपण कबरेवर रडतो आणि आक्रोश करतो आणि शोक करतो, ते केवळ आपली राहण्याची जागा बदलते.
इट टेक्स अस फ्रॉम अ प्लेस टू व्हाट इज एज. इफ आय लिव वन मोर आवर, आय विल आउटलिव अ मेनी 16 इयर ओल्ड पर्सन. आय विल आउटलिव अ मेनी 5 इयर ओल्ड पर्सन.
ते आपल्याला एका जागेतून घेते. वय काय आहे? जर मी अजून एक तास जगलो तर मी खूप 16 वर्षे वयाच्या व्यक्तीपेक्षा जास्त जगेन. मी खूप 5 वर्षे वयाच्या व्यक्तीपेक्षा जास्त जगेन.
एज इज नथिंग. वी आर जस्ट सेट हियर फॉर अ पर्पस टू डू समथिंग.
वय काहीच नाही. आपण इथे एका उद्देशासाठी आहोत, काहीतरी करण्यासाठी.
वेल नाउ मेनी ऑफ दीज लिटल प्रिटी फेस मदर्स सिटिंग हियर, सम ऑफ देम 60 ऑर 70 इयर्स ओल्ड, वुड से, व्हाट हैव आई डन ब्रदर ब्रैनम? यू हैव रेज्ड योर चिल्ड्रन, यू हैव डन व्हाट यू वर सपोज्ड टू डू.
बरे, आता इथे बसलेल्या बऱ्याच सुंदर चेहऱ्याच्या माता, त्यांतल्या काही 60 किंवा 70 वर्षाच्या आहेत, म्हणतील, बरे मी काय केले आहे भाऊ ब्रॅनम? तुम्ही तुमची मुले वाढविली, तुम्हाला जे करणे होते ते तुम्ही केले आहे.
मेबी सम ओल्ड डॅड सिटिंग हियर से, वेल आय हार्ड द फील्ड्स, आय डन दिस, आय नेव्हर प्रीच, बट यू डिड जस्ट व्हॉट गॉड सेंट फॉर यू टू डू. देयर इज अ प्लेस फॉर यू.
कदाचित तेथे बसलेला कोणी वृद्ध पिता म्हणेल, बरे मी शेतात नांगरणी केली, मी हे केले आहे, मी कधीच प्रचार केला नाही. पण तुम्ही बरोबर तेच केले जे करण्यासाठी देवाने तुम्हाला पाठविले. तुमच्यासाठी ती जागा आहे.
स्पीकिंग टू अन ओल्ड डॉक्टर यस्टरडे, वन ऑफ माय डॉक्टर फ्रेंड्स बडीज, 80 समथिंग इयर्स ओल्ड, अँड हिज सिस्टर इन लॉ इज here at the church tonight, and she's been just a teeny bit worried about him. And
काल एका वृद्ध डॉक्टरांबरोबर बोलत होतो. ते माझ्या डॉक्टर मित्रांपैकी एक जीवलग मित्र, साधारण 81 वर्षाचे, आणि त्यांची मेहुणी आजच्या रात्री येथे मंडळीत आहे, आणि ती केवळ एक तरुणी थोडी त्यांच्याविषयी चिंतित आहे. आणि
I went to see him, and as soon as I began to talk to him, he brightened up, told me about a hunting trip he'd taken many years ago up in Colorado, the very same country I hunt at. Just as brilliant and bright.
मी त्यांना बघण्यासाठी गेलो होतो, आणि जसे मी त्यांच्याबरोबर बोलण्यास सुरुवात केली, ते खुलले. त्यांनी मला एका शिकारीच्या सहलीविषयी सांगितली, जी त्यांनी खूप वर्ष अगोदर कोलोराडो येथे केली होती. तोच देश जेथे मी शिकार करतो. ते तितकेच हुशार आणि तेजस्वी होते.
And I said, "Doctor, how long you been practicing?" He said, "When you were nursing."
आणि मी म्हणालो, डॉक्टर तुम्ही कधीपासून सराव करीत आहात? ते म्हणाले, जेव्हा तू दूध पीत होतास तेव्हापासून.
And way down I said, "Many a time," he said, "I've practiced taking my buggy. I've put my saddlebags over my horse. I've tucked the little satchel. And I've walked."
आणि त्यापेक्षाही अगोदर मी म्हणालो, आणि खूप वेळा तर ते म्हणाले, माझी बाबा गाडी घेऊन, माझी खोगीर माझ्या घोड्यावर ठेवून मी सराव करण्यास गेलो आहे. मी छोटीशी पिशवी घ्यायचो आणि चालू लागायचो.
आय सेड, यस, डाउन अलॉंग द क्रीक बँक्स, 2 o'clock इन द मॉर्निंग विथ युअर फ्लॅश लाईट, ट्राइंग टू फाइंड द हाउस वेअर लिटल चाइल्ड हॅड टमी एक और मदर लेबर पेन्स. दॅट्स राइट.
आणि मी म्हणालो, होय, खाडीच्या किनाऱ्यावरून पहाटे 2 वाजता तुमचा प्रकाश झोत घेऊन एखादे घर शोधण्यासाठी जेथे एखाद्या छोट्या मुलाचे पोट दुखत आहे किंवा एखादी आई प्रसूती वेदनेत आहे, हे बरोबर आहे.
Now I said, you know, doctor, I believe across this dividing line here between mortal and immortality, God has a place for good old doctors that serve like that.
आणि मी म्हणालो, तुम्हाला माहित आहे डॉक्टर, मी विश्वास करीतो की अशा प्रकारे सेवा करणाऱ्या चांगल्या वृद्ध डॉक्टरांसाठी देवाने नाशवंत व अमरत्व दुभांगणाऱ्या या रेषेपलीकडे एक जागा ठेवली आहे.
Great tears come in his eyes. He started crying. He reached up his feeble hands and said, "Brother, I hope so." Across the land, God judges a man's soul. What he is.
त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले व ते रडू लागले. त्यांनी त्यांचे कमजोर हात वर उचलून म्हटले, भावा, मी तशीच आशा करतो. या देशापलीकडे देव मनुष्याच्या आत्म्याचा न्याय तो जसा आहे त्याप्रमाणे करतो.
Then I give him this satisfying scripture. Many times plying through those dark, muddy fields at night trying to help somebody. Maybe never get a penny for it, but it's all right.
मग मी त्यांना हे समाधानकारक वचन दिले. अनेक वेळा त्या काळ्या चिखलमय शेताची नांगरणी करीत रात्रीच्या वेळी कोणाची तरी मदत करण्यासाठी कधी कधी मोबदल्यात एक पैसा देखील मिळाला नाही, पण हे सर्व ठीक आहे.
I said, Jesus said in the scripture, "Blessed are the merciful, for they shall obtain mercy." And that is true.
मी म्हणालो, येशूने वचनात म्हटले, दया करणारे धन्य, कारण त्यांच्यावर दया केली जाईल, आणि हे सत्य आहे.
Tonight we want to set the church in these three lessons, if God permits. How and what to look to, what we are.
आणि आजच्या रात्री जर देवाने संमती दिली तर आम्हाला मंडळीला ह्या तीन धड्यांमध्ये ठेवायचे आहे. आपण कोण आहोत, हे कसे आणि काय म्हणून पहावे.
We're going to begin at the first chapter of the book of Paul's letter to Ephesus. And we're going to take the three first chapters in our next three studies. Trying to get a chapter a evening if we can.
आपण पौलाने इफिसकरास पाठविलेल्या पत्रातील पहिल्या अध्यायातून सुरुवात करणार आहोत आणि पहिले तीन अध्याय आपण घेणार आहोत. आपल्या पुढच्या अभ्यासात जर शक्य झाले तर एक अध्याय संध्याकाळी घेण्याचा प्रयत्न करीन.
Tonight, Wednesday and next Sunday morning, Ephesians the first chapter.
आज रात्री, बुधवारी आणि पुढच्या रविवारी सकाळी इफिसकरास पत्र पहिला अध्याय.
Now, as we study together, I'd like to say this, that this book of Ephesians perfectly parallels the Old Testament Joshua. Ephesians, the book of Ephesians.
आता आपण अभ्यास करीत असता मला हे सांगायचे आहे की इफिसकरांस पत्र हे पुस्तक जुन्या करारातील यहोशवाच्या पुस्तकाशी पूर्णपणे समांतर आहे.
Now remember, if we happen to get just a little off to your teaching, just forgive us and bear with us a while. Before we open it, let's ask him to help us as we bow our heads.
आता लक्षात ठेवा, जर आम्ही तुमच्या शिकवणुकीच्या थोड्याशा दूर गेलो तर काही वेळेपुरते आम्हाला सांभाळून घ्या. आपण ते उघडण्या अगोदर आपण सर्वजण आपली डोके नमवून त्याच्याकडून मदतीसाठी प्रार्थना करूया.
लॉर्ड, वी आर अप्रोचिंग थाय होली अँड सेक्रेड रिट, व्हिच इट इज मोर सिक्युअर देन ऑल द हेवन्स अँड अर्थ. For we read in this word called the Bible that both heaven and earth will pass away, but my word shall never fail.
प्रभु, आम्ही तुझ्या पवित्र व वंदनीय अति पवित्र लेखाकडे येत आहोत, जो सर्व आकाश आणि पृथ्वीहून जास्त सुरक्षित आहे, कारण आम्ही या बायबल म्हटलेल्या पुस्तकांतील वचनात वाचतो की आकाश आणि पृथ्वी दोघेही नष्ट होतील, पण माझा शब्द कधीही पडणार नाही.
Then upon this solemn hour that I come to this pulpit tonight before the purchase of your blood, these precious darling mortals that sit here tonight grasping for every little hope that they can to hold on for that life that is to come.
मग या पवित्र क्षणात जेव्हा मी आजच्या रात्री या व्यासपीठावर आलेलो असताना तुझ्या रक्ताने विकत घेतलेल्या या मौल्यवान अतिप्रिय लोकांपुढे जे आजच्या रात्री येथे त्यांना शक्य असलेल्या प्रत्येक आशेला घट्ट पकडून जो प्रकाश येणार आहे त्याला धरून ठेवण्यासाठी.
मे इट बी सो सफिशिएंट टुनाइट दॅट एव्हर बिलीव्हर हियर विल सी हिज पोझिशन अँड एव्हरीवन हू हॅज नॉट येट कम इनटू दिस ग्रेट फेलोशिप We'll press the kingdom, Lord, then knock at the door until the keeper opens the door. Grant it, Lord.
आजच्या रात्री तो इतका पुरेसा असो की प्रत्येक विश्वास करणाऱ्याला त्याची जागा दिसो आणि प्रत्येक जण जो अजूनही या भव्य सहभागितेत आला नाही तो राज्यासाठी झटो. प्रभू आणि दरवाजा तोपर्यंत ठोकत राहो जोपर्यंत द्वारपाळ दरवाजा उघडत नाही. हे मान्य कर प्रभू.
वी आर रीडिंग इन हियर वेअर दिस बायबल इज ऑफ नो प्रायव्हेट इंटरप्रिटेशन. गॉड फॉरबिड दैट आई योर सर्वंट ऑर एनी अदर सर्वंट वुड एवर ट्राय टू पुट देयर ओन इंटरप्रिटेशन टू द वर्ड. लेट अस जस्ट रीड इट एंड बिलीव इट द वे इट इज रिटन.
आम्ही येथे वाचत आहोत जेथे या बायबलचा खाजगी अनुवाद लावला जात नाही. देव करो आणि असे न हो की मी तुझा सेवक किंवा कोणत्याही दुसऱ्या सेवकाने वचनाला स्वतःचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करावा. आम्हाला केवळ ते वाचू दे आणि जसे ते लिहिले आहे तसाच त्यावर विश्वास करू दे.
अँड एस्पेशली वी शेपर्ड्स ऑफ द फ्लॉक्स We pastors who someday will gather yonder in that glorious land with the little flocks and we'll stand in the presence of the Lord Jesus and we'll see that generation come up of Paul and of Peter and of Luke and Mark and Matthew and all of them and see them judged there with their groups.
आणि विशेष करून आम्ही कळपाचे मेंढपाळ आम्ही पाळक जे एक दिवस पलीकडे त्या सुंदर देशात छोट्या कळपासोबत एकत्र येऊ आणि प्रभू येशूच्या उपस्थितीत उभे राहू आणि पॉल आणि पेत्र आणि लूक आणि मार्क आणि मत्तय यांच्या वेळेची पिढी वर येताना पाहू आणि त्यांच्या गटासोबत न्याय होताना पाहू.
God grant that I can lay 10 million trophies at your feet while I humbly crawl up and lay my hands upon your precious feet and say, Lord, they are yours.
देवा हो दे की मी 10 दशलक्ष पारितोषिके तुझ्या पायाजवळ ठेवू शकेन आणि नम्रपणे रांगत वर येऊन व माझे हात तुझ्या मौल्यवान पायाजवळ ठेवून म्हणेन प्रभू ते तुझे आहेत.
ओ गॉड फिल अस फ्रेशली विथ थाय स्पिरिट एंड विथ थाय लव एंड थाय गुडनेस एंड मे वी एज द पोएट हैज एक्सप्रेस्ड इन द सॉन्ग मेनी इयर्स अगो Dear dying lamb, thy precious blood shall never lose its power until all the ransomed church of God be saved to sin no more.
ओ देवा आम्हाला जोमाने तुझ्या आत्म्याने आणि तुझ्या प्रेमाने आणि तुझ्या चांगुलपणाने भर आणि हो दे की आम्ही ज्याप्रमाणे त्या कवीने खूप वर्षा अगोदर आपल्या कवितेमध्ये व्यक्त केले आहे मरणाऱ्या प्रिय कोकरा, तुझ्या मौल्यवान रक्ताचे सामर्थ्य कमी न होवो. जोपर्यंत देवाची सर्व मुक्त केलेली मंडळी पापापासून वाचत नाही.
And ever since by faith I saw that stream thy flowing wounds supplied, redeeming love has been my theme and shall be till I die.
आणि जेव्हापासून विश्वासाने मी तो झरा पाहिला ज्याचा पुरवठा तुझ्या वाहणाऱ्या जखमेंतून होता, तेव्हापासून प्रेम परत विकत घेणे हाच माझा विषय आहे आणि मरणापर्यंत राहील.
Then in a nobler, sweeter song he goes on to say, I'll sing thy power to save when this poor lisping, stammering tongue lies silent in the grave.
नंतर एका थोर व खूप गोड गीतामध्ये तो पुढे म्हणतो, जेव्हा ही गरीब बोबडी व अडखळत बोलणारी जीभ कपरेमध्ये शांतपणे पडेल, तेव्हा मी जतनासाठी तुझ्या सामर्थ्याबद्दल गाईन.
Then the grave does not hold any death for your children. It's only our resting place or our hiding place where this corruption will put on incorruption.
मग कबर तुझ्या मुलांसाठी कोणतेच मरण ठरू शकत नाही. ती केवळ एक आरामाची जागा किंवा लपण्याची जागा आहे जेथे हे नाशवंत अमरत्व परिधान करील.
May we tonight see this, Lord, plainly as it is given to us in the Word. Give us understanding and place us, Lord, at our post of duty that we might serve faithfully until you come. We ask this in Jesus' name and for his sake. Amen.
प्रभु जसे हे आमच्यासाठी वचनात दिले आहे तसे आजच्या रात्री आम्हाला सरळपणे दिसू दे, आम्हाला समज दे आणि आम्हाला आमच्या कर्तव्यपदी ठेव की जेणेकरून आम्ही तू येईपर्यंत विश्वासाने सेवा करू. आम्ही हे येशूच्या नावात आणि त्याच्यासाठी मागतो. आमेन.
नाउ द बुक ऑफ एफिशियन्स इज आय वाज जस्ट सेइंग I, to my opinion, is one of the greatest books of the New Testament.
आता जसे मी नुकताच म्हणत होतो, मी माझ्या मते इफिसकरास पत्र हे पुस्तक नवीन करारातील महान पुस्तकांपैकी एक आहे.
It leaves us on where Calvinism runs out on one limb and Arminianism runs out on the other limb, but the book of Ephesians draws it together and positionally places the church.
ते आम्हाला तेथे सोडते जेथे काल्विनवाद त्या टोकावर बाद होतो आणि आर्मेनियमवाद करणारेही दुसऱ्या टोकाला बाद होतात. परंतु इफिसकराचे पुस्तक एकत्रित करणे आणि मंडळीला तिच्या जागी वसविणे.
Now I typed it with Joshua. If you notice, Israel was brought up out of Egypt and the three stages of their journey.
आता मी याची तुलना यहोशवा बरोबर केली आहे. जर तुम्ही लक्षात घेतले, इस्रायल इजिप्तमधून बाहेर काढण्यात आले आणि तेथे त्यांच्या प्रवासाचे तीन टप्पे आहेत.
One stage was leaving Egypt. The next stage was the wilderness. And the next stage was Canaan.
पहिला टप्पा मिसर सोडणे होता, नंतरचा टप्पा रानात भटकणे हा होता आणि नंतरचा टप्पा कनान होता.
Now Canaan does not represent the age of the millennium. It only represents the age of the overcomer, the dispensation of overcoming, because in Canaan they killed and burnt and took cities, and there will be no death in the millennium.
आता कनान हजार वर्ष राज्याचा काळाला दर्शवित नाही, तो केवळ विजय मिळविणाऱ्या काळाला दर्शवितो. विजय प्राप्त करण्याचा कालखंड, कारण कनानामध्ये त्यांनी हत्या केली आणि जाळले आणि शहरे घेतली आणि हजार वर्षे राज्याच्या काळात मरण नसणार.
बट अनदर थिंग दॅट इट डज, इट ब्रिंग्स अप जस्टिफिकेशन बाय फेथ आफ्टर दे बिलीव्ह मोसेस अँड लेफ्ट इजिप्त.
पण अजून एक गोष्ट ते करते, ती म्हणजे ते नीतिमान ठरविते. त्यांनी मोशेवर विश्वास ठेवून ते इजिप्त मधून निघाले तेव्हा.
Sanctification through following under the pillar of fire and the atonement of the sacrificial lamb in the wilderness, and then entering into a land that had been promised.
अग्निस्तंभाखाली पवित्रकरण आणि राणामध्ये कोकऱ्याच्या यज्ञासंबंधी प्रायश्चित्त आणि नंतर अभिवचन दिलेल्या देशामध्ये प्रवेश करणे.
Now what is the land promised to the New Testament believer? The promise is the Holy Spirit.
आता नवीन करारातील विश्वासणाऱ्यांसाठी कोणता प्रदेश अभिवचन म्हणून दिला आहे? पवित्र आत्मा हा अभिवचन आहे.
For it shall come to pass in the last days, Joel 2:28, that I will pour out my spirit upon all flesh. Your sons and your daughters shall prophesy, and upon my handmaids and my maidservants will I pour out of my spirit, and they shall prophesy.
कारण शेवटल्या दिवसांत असे होईल, योएल 2:28, की मी मनुष्य मात्रांवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, आणि तुमचे दास व दासी यांवरही मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, आणि ते भविष्य सांगतील.
I'll show wonders in the heavens above and in the earth, pillars of fire and smoke and vapor.
मी वर आकाशांत चिन्हे दाखवीन आणि पृथ्वीवर अग्निस्तंभ आणि धुराचे लोळ आणि बाष्प.
And Peter said on the day of Pentecost, after taking his text and preaching, repent every one of you and be baptized in the name of Jesus Christ for the remission, to remit, to forgive, to take away all back trespasses.
आणि पेत्राने पेंटिकॉस्टच्या दिवशी त्याचा मजकूर घेतला व प्रचार करून म्हटले, तुम्हांतील प्रत्येक जण तुमची पापे पुसली जावी म्हणून पश्चाताप करा आणि येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्या पाप मोचनासाठी, क्षमा व्हावी म्हणून, सर्व उल्लंघनाची कामे परत घेतली जावी म्हणून.
डिड यू नोटिस जोशुआ? Before they crossed Jordan, Joshua said, go through the midst of the camp and clean your clothes and sanctify every one of you and let no man come at his wife. For within 3 days you'll see the glory of God.
तुमच्या लक्षात आले का, यहोशवा त्यांनी यार्दिन पार करण्या अगोदर यहोशवाने म्हटले, छावणींतून जा आणि तुमची वस्त्रे स्वच्छ करा आणि तुम्ही प्रत्येक जण स्वतःला पवित्र करा आणि कोणीही मनुष्य आपल्या स्त्रीकडे न जावो, कारण 3 दिवसात तुम्ही परमेश्वराचे गौरव पाहाल.
इट इज अ प्रोसेस ऑफ गेटिंग रेडी टू इनहेरिट द प्रॉमिस. नाउ द प्रॉमिस टू इस्रायल वॉज गॉड गेव अब्राहम द प्रॉमिस ऑफ द लँड of Palestine, and it was to be their possession forever. And there was to always remain in this land.
पहिले वचन वारशाने मिळण्याची ही एक प्रक्रिया आहे. आता इस्रायलसाठी वचन हे होते जे अब्रामाला देवाने दिले होते, की पॅलेस्टाईनचा प्रदेश कायमचा त्यांच्या ताब्यात येईल आणि ते नेहमीचे याच प्रदेशात राहणार होते.
Now, they come 3 stages, coming to this promised land. Now watch, it's perfectly typed in the New Testament.
आता ते या वचनदत्त देशात 3 टप्प्यामध्ये येत आहेत. आता पहा, याचे दर्शक नवीन करारात परिपूर्णरित्या आहे.
Now this, as I've said, disagrees with some of the thinking of yours, some of you precious Nazarene people, Church of God, and so forth. Don't let it hurt, but just watch it close and watch the types. Watch and see if every place don't hit just perfect.
आता जसे मी सांगितले, हे तुमच्या काही विचारांना पटणारे नाही. तुमच्यातील काही मौल्यवान नाझरीन लोक देवाची मंडळी आणि सर्व याने तुम्ही दुखू नका, पण केवळ त्या जवळून पहा आणि त्याचे दर्शक पहा। पहा आणि जाणा की प्रत्येक ठिकाणी हा कसा बिनचूक टोला मारते।
There was three stages of the journey and there's three stages of this journey.
तेथे तीन त्यांच्या प्रवासाचे तीन टप्पे होते आणि येथे या प्रवासाचे तीन टप्पे आहेत।
For we are justified by faith, believing on the Lord Jesus Christ, forsaking the land of Egypt, come out.
कारण आपण येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे न्यायी ठरविले गेलो आहोत, मिसर देशाचा त्याग करून बाहेर आलो।
And then are sanctified through the offering of his blood, washed from our sins and become pilgrims and sojourners, claiming that we are seeking a land, a city that's coming, or a promise.
आणि नंतर आपल्याला त्याच्या रक्ताच्या अर्पणाद्वारे पवित्र करण्यात आले आणि आपण यात्री करू आणि तात्पुरते येथे राहणारे झालो आणि आपण दावा करीतो की आपण त्या प्रदेशाच्या शोधात आहोत, एक नगरी जी येत आहे किंवा वचन दत्त देश आहे।
So did Israel in the wilderness, sojourners, no place to rest, traveling night after night, following the pillar of fire, but finally come to the promised land where they settle down.
आणि अशाच प्रकारे इस्रायली लोक रानात तात्पुरते होते, त्यांना राहण्यासाठी जागा नव्हती, ते अग्निस्तंभाला अनुसरून रात्री मागून रात्री प्रवास करीत होते, पण शेवटी ते वचनदत्त देशात आले जेथे ते स्थायिक झाले।
That's where the believer comes. He comes first to recognition that he's a sinner. Then he is separated by the waters, the washing of the water by the blood, and or the washing of the water by the word rather, believing on the Lord Jesus Christ.
विश्वासणाराही याच टप्प्यात येतो, त्याला प्रथम जाणीव होते की तो एक पापी मनुष्य आहे, मग तो पाण्याद्वारे वेगळा केला जातो, पाण्याच्या स्नानाने, रक्ताद्वारे आणि किंवा वचनाद्वारे पाण्याच्या स्नानाने, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करण्याने विशेष करून।
Then being justified by faith, he becomes a partaker and a peace with God through Christ, baptized into the name of Jesus Christ to omit him into the journey.
मग विश्वासाद्वारे न्याय ठरविला जातो, तो त्याचा भागीदार बनतो आणि ख्रिस्ताद्वारे देवाबरोबर समेट घडतो। येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा होतो, स्वतःला या प्रवासात वगळतो।
You get it? Into the journey, then he becomes a sojourner and a pilgrim. He's on his journey to what? A promise that God made.
तुम्हाला हे समजले का? प्रवासामध्ये मग तो एक तात्पुरता येथे राहणारा प्रवासी व यात्रीकरू बनतो। तो कोणत्या ठिकाणाच्या प्रवासामध्ये आहे? एक अभिवचन जे देवाने दिले।
Israel had not yet received the promise, but they were on their journey. And without raising, please do understand, that's where you, the Nazarene and pilgrim holiness and so forth, fell.
इस्रायल लोकांना अजून अभिवचन मिळाले नव्हते, परंतु ते प्रवासामध्ये होते आणि न उभारता, कृपया हे समजून घ्या, इथेच तुम्ही नाझरीन आणि पिलिग्रेम होलीनेस आणि तुम्ही सर्व चुकता।
बिकॉज इस्रायल, व्हेन दे कम टू द स्पॉट ऑफ केडेश बर्नेआ, व्हेन द स्पाइज वेंट ओवर एंड सेड द लैंड इज ग्रेट, बट सम ऑफ देम कम बैक एंड सेड वी कांट टेक इट बिकॉज the cities are walled up and so forth.
कारण इस्रायल लोक जेव्हा कादेश बर्ना येथे आले, जेव्हा हेर तेथे जाऊन आले व म्हणाले तो प्रदेश अद्भुत आहे, पण त्यांतले काही परत आले आणि म्हणाले आपण तो घेऊ शकत नाही कारण त्या शहराभोवती तटबंदी आहे वगैरे वगैरे।
But Joshua and Caleb stood out and said, we're more than able to take it.
परंतु यहोशवा व कालेब उभे राहिले आणि म्हणाले आपण तो घेण्यासाठी समर्थ आहोत।
Because of their already signed up, documented statements, they believed in two works of grace, justification and sanctification, and could not move any farther.
त्यांच्या अगोदरच स्वाक्षरी करून दस्तऐवज केलेल्या विधानामुळे त्यांनी कृपेच्या दोन कार्यावर विश्वास केला, न्यायीपण आणि पवित्रकरण, आणि ते अजून पुढे जाऊ शकले नाहीत.
And listen, that whole generation perished in the wilderness. But two that went over into the promised land and brought back the evidence that it was a goodly land, and we were more than able to take it because it was God's promise.
आणि ऐका, ती पूर्ण पिढी रानामध्ये नाश पावली. दोन जणांऐवजी जे वचन दत्त देशात गेले आणि पुराव्यानिशी आले की ते एक दैवी शरीर होते, आणि आपण तो घेण्यासाठी समर्थ आहोत कारण ते देवाचे वचन होते.
Then instead of the people going on receiving the Holy Spirit, speaking with tongues, receiving the power of God, the baptism of the Holy Ghost, signs, wonders, miracles, they felt that it would break down their tradition of doctrine.
आणि लोकांनी पवित्र आत्मा घेणे, अन्य भाषा बोलणे, देवाचे सामर्थ्य स्वीकारणे, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा, चिन्हे, आश्चर्ये, चमत्कार हे स्वीकारण्याऐवजी त्यांना असे वाटले की या सर्वामुळे त्यांची पारंपरिक शिकवण खंडित पडेल.
And what happened to it? Perished in the land. Right.
आणि त्यांचे काय झाले? त्या प्रदेशामध्ये नाश पावले, हे बरोबर आहे.
But the believers, the Caleb and Joshua outfit that was going on to the promise, they moved on over into the land and took the land and settled down in the land as a possession.
परंतु कालेब आणि यहोशवा सारखे विश्वासी जे वचनावर चालत होते ते त्या प्रदेशामध्ये गेले आणि मालकी करून तो प्रदेश घेतला व तेथे स्थायिक झाले.
And we never stop at justification, sanctification. Let's go on to the baptism of the Holy Spirit.
आणि आपण न्यायीपण, पवित्रकरण यावर थांबत नाही. आपण पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यापर्यंत जाऊया.
Let's not stop at believing on the Lord Jesus, being baptized. Let's not stop because he cleaned us up from a life of sin, but now we press on into a position to a promise of the baptism of the Holy Ghost.
त्याने आपल्याला पापी जीवनातून शुद्ध केले, म्हणून आपल्याला तेथेच थांबायचे नाही, पण आता मी जोर देतो एका स्थानामध्ये उभे राहण्यासाठी पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याच्या अभिवचनावर.
For Peter said on the day of Pentecost, for the promise is unto you and to your children and to them that's far off, even as many as the Lord our God shall call.
कारण पेत्राने पेंटिकॉस्टच्या दिवशी म्हटले, कारण हे अभिवचन तुमच्यासाठी आहे आणि तुमच्या मुला बाळांसाठी आहे आणि जे दूर आहेत त्यांच्यासाठी आणि जितक्यांना आपला देव प्रभू बोलावितो तितक्यांसाठी आहे.
So Ephesus here sets us like Joshua positionally. Do you notice Joshua, after crossing over the land and taking the land, then he divided the land.
तर मग येथे इफिसकरास पत्र आपल्याला यहोशवाप्रमाणे एका स्थानावर ठेवते. तुम्ही लक्षात घ्या, त्या प्रदेशापलीकडे जाऊन तो प्रदेश काबीज केल्यानंतर यहोशवाने त्या देशाची वाटणी केली.
Ephraim here, Manasseh here, and this one here, Gad here, Benjamin here, he divided the land.
Ephraim ethe, Manasseh ethe, ani ha ethe, Gad ethe, Benjamin ethe, tyane tya pradeshachi vatni keli.
And notice, oh, this just burns our hearts, each one of those Hebrew mothers giving birth to those children, she spoke the very place in her labor pains where they would be positioned in the promised land.
आणि लक्ष द्या, ओ याने आमची हृदय पेटत आहेत, तेथील प्रत्येक इब्री माता ज्यावेळी त्या बालकांना जन्म देत असे, ती प्रसूती वेदनेत असताना त्या जागी बोलत असे की तिच्या बाळाची जागा वचनदत्त देशात कुठे असेल.
Oh, it's a great study. We could only go into it in details, which would take hours after hours. Someday when we get our church fixed, I'd just like to come and take a solid month or two. Just stay right in it.
Oh, हा एक महान अभ्यास आहे. जर आपण यामध्ये अधिक सविस्तर बघितले, ज्यासाठी आपल्याला तासनतास लागतील, कधीतरी एका दिवशी जेव्हा आपल्या चर्चची डागडोजी पूर्ण होईल, मला येऊन चांगले एक किंवा दोन महिने घेण्यास आवडेल केवळ यावरच शिकविण्यासाठी.
Watch when they, each one of those mothers, when she called out Ephraim, when she was in labor, positionally placed him where his feet was setting an oil. Just exactly every one of them. Wherever they were at.
पहा, जेव्हा ते त्यांच्यातील प्रत्येक आई जेव्हा ती प्रसूती वेदनेत असताना हाक मारी एफ्राईम, तेव्हा ती त्याचे पाय तेलामध्ये कोणत्या जागी असणार हे ठरवी, आणि अशाच प्रकारे ते सर्व जेथे कुठे ते असत.
And Joshua, not knowing this, but by inspiration, led of the Holy Spirit, after being into the promised land, give each man his promise, exactly what the Holy Spirit promised through the birth back there.
आणि यहोशवा हे जाणत नव्हता, परंतु प्रेरणेने पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाखाली वचनदत्त देशात गेल्यानंतर प्रत्येक मनुष्याला वचन दिले, अगदी तेच जे पवित्र आत्म्याने जन्माद्वारे अभिवचन दिले होते.
How that God has set some in the church through the labor pains. Oh, they get tremendous sometimes.
हे कसे आहे की देवाने मंडळीमध्ये काहींना प्रसूती वेदनेत ठेवले आहे. ओ, कधी कधी त्या खूप भयानक होतात.
When a church is groaning under the persecution of the outside world, believing on the Lord Jesus that the promise of the Holy Ghost is just as real to us as it was to Pentecost, how they groan and cry under labor pains.
जेव्हा मंडळी बाहेरील जगाच्या छळाखाली कन्नते, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवते की पवित्र आत्म्याचे वचन आपल्यासाठी तितकेच खरे आहे जितके पेंटिकॉस्टच्या वेळेला होते, कसे ते प्रसूती वेदनेत कन्नतात व रडतात.
But when they are born and positionally born into the kingdom of God, then the Holy Ghost has set in the church some apostles, some prophets, some teachers, some pastors, some evangelists.
परंतु जेव्हा ते जन्म घेतात आणि देवाच्या राज्यातील स्थानात जन्म घेतात, तेव्हा पवित्र आत्मा मंडळीत काही प्रेषित, काही संदेष्टे, काही शिक्षक, काही पालक, काही प्रचारक असे करतो.
Then he's given to their speaking with tongues, interpretation of tongues, knowledge, wisdom, gifts of healing, all kinds of miracles.
आणि नंतर तो तुम्हाला अन्य भाषेत बोललेल्याचा अर्थ सांगणे, ज्ञान, शहाणपण, बरे करण्याचे दान, सर्व प्रकारचे चमत्कार अशी दाने देतो.
Where the church is now, this is my purpose of doing this. The church is always trying to take somebody else's corner. But don't do that.
मंडळी कुठे आहे? आता हे करण्यामागे माझा हा उद्देश आहे. मंडळी नेहमी दुसऱ्या कोणाचा तरी कोपरा घेण्याचा प्रयत्न करते, पण तसे करू नका.
You can never raise corn in Ephraim's corner if you're Manasseh. You've got to take your place in Christ. Positionally take it.
जर तुम्ही मनुष्य असाल तर तुम्ही एफ्राईमच्या कोपऱ्यात कधीच मका उगवू शकत नाही. तुम्हाला ख्रिस्तामधील तुमचे स्थान घेणे आहे.
Oh, it gets deep and rich when we get in here. How that God puts one in the church to speak with tongues. Another, now we have been taught many times we all have to speak with tongues. That's wrong.
ओ, हे खूप खोल आणि संपन्न होते जेव्हा आपण येथे येतो. हे कसे काय की देव मंडळीमध्ये एकाला अन्य भाषेत बोलण्याचे दान देतो आणि दुसऱ्याला? आता आपल्याला अनेक वेळा शिकविले गेले आहे आपणा सर्वांना अन्य भाषेत बोलले पाहिजे, हे चुकीचे आहे.
वी ऑल गॉट टू डू इट. नो वी डोंट. दे ऑल डिडंट डू वन थिंग. ईच लॅम वाज प्रोवाइडेड एंड गिव इट अप बाय इन्स्पिरेशन.
आपल्या सर्वांना हे केले पाहिजे? नाही, आपल्याला करणे नाही. त्या सर्वांनी एकच गोष्ट केली नाही, प्रत्येक जण प्रत्येकाला तो देश प्रेरणेने दिला आणि विभागला होता.
And each one, I could take the scriptures and show to you exactly that he put them in the place where they were supposed to be.
आणि प्रत्येक जण मी तुम्हाला वचन घेऊन हे अगदी बरोबर दाखवू शकतो की त्याने प्रत्येकाला ते ज्या स्थानात असायला हवे होते तेथेच ठेवले.
Positionally, how that the two half tribes is to stay across the river, how that their mothers cried that in their birth. And how that each place was supposed to be.
हे कसे काय की दोन अर्ध्या वंशांना नदीच्या पलीकडे राहणे होते आणि कशा प्रकारे त्यांच्या मातांनी त्यांच्या जन्माच्या वेळी हे ओरडून सांगितले आणि हे कसे की प्रत्येक जागा निश्चित केली होती.
And now, after you're in, I don't mean that you're out free from war. You still have to fight for every inch of ground you stand on.
आणि आता जेव्हा तुम्ही आत आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही युद्धापासून मोकळे आहात. तुम्हाला अजूनही तुम्ही उभ्या असलेल्या भूमीच्या प्रत्येक इंचासाठी लढणे आहे.
So see, Canaan did not represent the great heaven because it's war and troubles and killings and fightings and so forth. But it did represent this, that it must be a perfect walk.
तर मग पहा, कनान हे महान स्वर्गाचे प्रतीक नव्हते, कारण तेथे युद्ध आणि संकटे आणि खून आणि झगडे आणि सर्व काही होते. परंतु ते याचे प्रतीक आज हे आहे की आपले चालणे हे परिपूर्ण असायला हवे.
That's where the church is failing today. On that walk. Do you know that even your own behavior can knock somebody else out of getting healed?
तिथेच आज मंडळी आज अपयशी ठरत आहे. त्या चालण्यामध्ये तुम्हाला हे ठाऊक आहे का की तुमची स्वतःची वर्तणूक दुसऱ्या कोणाला तरी आरोग्य मिळण्यापासून बाहेर करू शकते?
Your misbehavior of unconfessed sins of you believers can cause this church to bitterly fail, and at the day of the judgment you'll be responsible for every bit of it.
तुमची गैरवर्तणूक, तुम्हा विश्वासणाऱ्याची न कबूल केलेली पापे मंडळीला कडूपणे अपयशी होण्यास कारणीभूत ठरू शकते आणि न्यायाच्या दिवशी तुम्ही त्यासाठी पूर्णपणे जबाबदार असाल.
Oh, you say, now, wait a minute, Brother Branham. Well, that's the truth. Think of it.
Oh, तुम्ही म्हणाल, आता एक मिनिट थांबा भाऊ ब्रॅनम, बरे ते सत्य आहे, याबद्दल विचार करा.
Joshua, after he crossed over into the land, God gave him the promise that, just think, to fight an entire campaign without losing a man, without even getting a scratch, without having to have a nurse or a first aid or a band.
यहोशवाला त्याने ओलांडून त्या प्रदेशात गेल्यावर देवाने त्याला अभिवचन दिले की फक्त विचार करा, एकही मनुष्य न गमाविता, एकही ओरबाडा न येता, एकाही पारिचारिक किंवा प्रथम उपचार किंवा एक पट्टीचीही गरज न भासता पूर्ण मोहीम लढण्यास सांगितली. आमेन.
God said the land's yours, go fight. Think of fighting a campaign and there's no Red Cross around at all. There's nobody going to get hurt.
देवाने म्हटले, तो प्रदेश तुमचा आहे, जा लढा. विचार करा, एक मोहीम लढण्याची आहे आणि तिथे एकही लाल चिन्ह नाही, कोणालाही कोणतीही इजा होणार नाही.
And they slayed the Amorites and the Hittites, but there wasn't one hurt among any of them until sin came in the camp.
आणि त्यांनी अमोरी आणि हित्ती लोकांचा वध केला, परंतु त्यांच्यातील एकालाही इजा झाली नाही जोपर्यंत छावणीमध्ये पाप आले नाही.
And when Achan took that Babylonian garment and that gold wedge and hid it under his camp. Then the next day they lost 16 men.
आणि जेव्हा आखानाने शिनारी झगा आणि सोन्याच्या विटा घेतल्या आणि त्याच्या छावणीत लपविल्या तेव्हा दुसऱ्या दिवशी त्यांनी 16 पुरुष गमावले.
Joshua said, "Stop! Stop! Wait a minute, there's something wrong. Something's wrong. Yeah, we're going to call 7 days of fast."
यहोशुआ म्हणाला, "थांबा, थांबा. एक मिनिट, काहीतरी चुकीचे होत आहे. येथे काहीतरी चुकीचे आहे. आपण 7 दिवस उपवास करणार आहोत."
God made us a promise. There will be nothing hurt us. Our enemies will fall at our feet. And there's something wrong here. Something went wrong somewhere. Because we got 16 dead men laying here. They're Israelite brothers and they're dead.
देवाने आपल्याला वचन दिले. काहीही आपल्याला इजा करू शकत नाही. आपले शत्रू आपल्या पायाखाली पडतील. आणि येथे काहीतरी चुकीचे आहे. कुठेतरी काहीतरी चुकीचे झाले आहे. कारण येथे आपले 16 पुरुष मृत्युमुखी पडले आहेत. ते इस्रायली भाऊ आहेत आणि ते मृत्यू पावले आहेत.
Why did they die? Innocent man, because one man stepped out of the line.
ते का मेले? निष्कलंक मनुष्य. कारण एक मनुष्य ओळीच्या बाहेर निघून गेला.
See, reason this needs to be taught. The church lining up with the word of God. Lining up with God, lining up with each other. Amen. Walking perfectly upright, soberly before all men, fearing God.
तुम्ही पाहत आहात हे शिकविण्याची गरज का आहे. मंडळीने सरळ करावे. देवाच्या वचनाबरोबर स्वतःला सरळ करावे. देवाबरोबर व इतरांबरोबर स्वतःला सरळ करावे. सर्व मनुष्यांपुढे सौम्यपणे व देवाला भीत परिपूर्णपणे चालावे.
Because one man stole a garment and done something that he should not done, took the life of 16 men. I think it was 16, maybe more. I believe it was 16 men that was dead.
कारण एका मनुष्याने वस्त्र चोरले आणि जे त्याने करायला नको होते ते केले. 16 मनुष्यांचे प्राण घेतले. मला वाटते ते 16 होते, कदाचित जास्तही. मी विश्वास करीतो की ते 16 पुरुष होते जे मेले.
Joshua called, said, "There's something wrong. God made the promise, and something's wrong."
यहोशुआने बोलावेले आणि म्हटले, काहीतरी चुकले आहे. देवाने वचन दिले होते आणि काहीतरी चुकले आहे.
We bring the sick up before us, and they fail to be healed. We need to call a solemn fast, call an assembly. Something's wrong somewhere. God made the promise. God's got to stick to that promise, and He will do it.
जेव्हा आपण आजारांना आपल्या पुढे आणतो आणि ते बरे होत नाहीत, आपल्याला गंभीर उपवास करण्याची गरज आहे. सभा बोलावणे आहे. कुठेतरी काहीतरी चूक आहे. देवाने वचन दिले आहे. देवाला त्या वचनाशी चिकटून राहणे आहे आणि तो ते करील.
And he called a fast, and they found out the cast lots, and Achan confessed it, and they killed Achan's family and all, and burnt their ashes, and left it there for a memorial.
त्याने उपवास करण्यास सांगितले आणि त्यांना समजले. त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि आखानाने ते कबूल केली. आणि त्यांनी आखान, त्याचे कुटुंब व सर्वांना ठार केले. त्यांची राख जाळली आणि तेथे आठवणीसाठी ठेवली.
And Joshua went right on through the battles, taking everything without a scratch or a wound. There you are.
आणि यहोशुआ सरळ युद्धासाठी गेला. सर्व काही घेतले. एकही ओरबाडा किंवा जखमी शिवाय. तेथे तुम्ही आहा.
One day he had need a little time. Extra time, the sun was going down. The man couldn't fight very good at night time.
एक दिवस त्याला थोडा अधिक वेळ हवा होता. सूर्य मावळत होता. त्याची माणसे रात्रीच्या वेळी चांगल्या प्रकारे लढू शकत नव्हते.
Joshua, that great warrior, anointed of God, positionally placed into the land, like Ephesians to the new church, possessing the land, taking it over.
यहोशुआ तो महान योद्धा, देवाने अभिषिक्त केलेला, त्या प्रदेशात योग्य प्रकारे स्थानबद्ध केलेला. ज्याप्रमाणे नवीन मंडळीसाठी इफिसकरास पत्र ताबा ताब्यात घेतला, प्रदेश ताब्यात घेत तो हाती घेत.
He needed some time. So he said, "Son, stand still." And she stood still for about 12 hours. Until he took the land.
त्याला थोडा अधिक वेळ हवा होता, म्हणून तो म्हणाला, "सूर्या, थांब." आणि सूर्य जवळजवळ 12 तास तसाच थांबला. त्याने तो देश घेईपर्यंत.
See, now the book of Ephesians places us positionally in Christ. What they was in the Holy Land. We are placed not in the Holy Land, but in the Holy Ghost.
पहिले आता इफिसकरास पत्र हे पुस्तक आपल्याला ख्रिस्तामध्ये स्थानबद्ध करते. जसे ते पवित्र भूमीमध्ये होते, आपल्याला पवित्र भूमीमध्ये ठेवले नाही, तर पवित्र आत्म्यामध्ये.
Now let us read just the word. See how perfect the church is. Paul, an apostle of Jesus Christ, by the will of God. Oh, I like that.
आता आपण केवळ एक वचन वाचूया. पहा मंडळी किती परिपूर्ण आहे. पॉल जो ख्रिस्त येशूचा प्रेषित देवाच्या इच्छेप्रमाणे. ओ मला हे आवडते.
God made him an apostle. No elders laid hands on him, no bishop sent him anywhere, but God called him and made him an apostle.
देवाने त्याला प्रेषित केले, कोणी वडिलांनी त्याच्यावर हात ठेवले नाही, कोणी बिशपांनी त्याला कुठे पाठविले नाही, तर देवाने त्याला बोलाविले आणि त्याला एक प्रेषित केले.
Paul, an apostle of Jesus Christ by the will of God to the saints, sanctified ones. Which are at Ephesus and to the faithful in Jesus Christ.
Paul, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित त्याच्याकडून इफिसात जे पवित्र केलेले आणि ख्रिस्त येशूच्या ठाई विश्वासू आहेत त्यांना.
Watch how he addresses this. This is not to the unbelievers. This is to the church. It's called to the called out ones, the sanctified and called ones that are in Christ Jesus.
पहा तो हे कसे संबोधितो. हे अविश्वासणाऱ्यांसाठी नाही, हे मंडळीसाठी आहे. हे वेगळे केलेल्यांसाठी संबोधिले आहे, पवित्र केलेले आणि बोलाविलेले जे येशू ख्रिस्तामध्ये आहेत.
Now if you want to know how we get in Christ Jesus, if you turn to 1 Corinthians 12, it said, "For by one Spirit are we all baptized into one body."
आता जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की आपण ख्रिस्तामध्ये कसे येतो, तर तुम्ही करिंथीकरास पहिले पत्र 12 अध्याय उघडा. तेथे म्हटले आहे, कारण एका आत्म्याद्वारे आपण सर्व एका शरीरात बाप्तिस्मा घेतला आहे.
How? Baptized by what? The Holy Ghost. Not by water baptism, you Church of Christ people, but by one capital S-P-I-R-I-T, by one Spirit.
कसे कशाद्वारे बाप्तिस्मा घेतला? पवित्र आत्मा. पाण्याच्या बाप्तिस्म्याने नव्हे. तुम्ही चर्च ऑफ क्राइस्टचे लोक हो, परंतु एक कॅपिटल शब्द S-P-I-R-T एका आत्म्याने.
Not by one handshake, by one letter, not by one sprinkle, but by one Spirit.
Amen.
We are all baptized into one body, our possession. The land that God give us to live in, the Holy Ghost.
एका हस्तांदोलनाने नाही, एका शब्दाने, एका शिंपडण्याने नव्हे, परंतु एका आत्म्याने. आपणा सर्वांना एका शरीरात बाप्तिस्मा मिळाला आहे. आपली मालमत्ता, तो प्रदेश जे देव आपल्याला राहण्यासाठी देतो, तो पवित्र आत्मा.
Just as he gave Canaan to the Jews, he's give us the Holy Spirit. By one Spirit are we all baptized into one body.
Amen.
You get it?
ज्याप्रमाणे त्याने यहुदी लोकांना कनान दिला त्याचप्रमाणे आपल्याला त्याने पवित्र आत्मा दिला आहे. एका आत्म्याने आपणा सर्वांना एका शरीरात बाप्तिस्मा मिळाला आहे. तुम्हाला हे समजत आहे का?
Now he's talking to the spiritual Canaanites. Israel, the spiritual Israel who has possessed the land. Oh, aren't you glad you come out of Egypt's garlic? Aren't you glad you're out of the wilderness?
आता तो आत्मिक कनानी लोकांशी बोलत आहे. इस्रायल, आत्मिक इस्रायल, ज्यांनी तो प्रदेश ताब्यात घेतला आहे. ओ, तुम्ही मिस्राच्या लसुणापासून बाहेर आला याबद्दल तुम्हाला आनंद होत नाही का? तुम्ही आनंदी नाहीत का की तुम्ही रानांतून बाहेर आला आहात?
And remember, they had to eat manna, angels' food out of heaven, until they crossed over into the land. And when they crossed over into the land, the manna ceased to fall. They were fully matured then, and they eat the old corn of the land.
Amen.
आणि लक्षात ठेवा, जोपर्यंत ते पलीकडे त्या प्रदेशात गेले नव्हते तोपर्यंत त्यांना मांडणा खावा लागला जी देवदूतांची भाकर स्वर्गांतून पडत होती. आणि जेव्हा ते ओलांडून त्या प्रदेशात गेले तेव्हा मांडणा पडणे बंद झाले. तेव्हा ते पूर्ण प्रौढ झाले होते आणि ते त्या प्रदेशातील मका खात.
Now that you're not babies anymore, now that you're not desiring the sincere milk of the gospel, that you don't have to be babied and patted and persuaded to come to church. Now that you're real fully matured Christians, you're ready to eat strong meats now.
आता जेव्हा तुम्ही बालक राहिले नाही, आता जेव्हा तुम्ही शुभवर्तमानाच्या निर्या दुधाची अपेक्षा करीत नाहीत आणि तुम्हाला लाडीगुडी लावावी लागत नाही, थाप मारावी लागत नाही आणि चर्चला येण्यासाठी खात्री पटवून सांगण्याची गरज नाही, आता जेव्हा तुम्ही पूर्ण परिपक्व आहात तर आता तुम्ही जड मांस खाण्यात तयार आहात.
You're ready to come into something, he said. You're ready to understand something that's deep and rich. Oh, we'll get into it directly, and all it's been hidden since the foundation of the world.
त्याने जे काही सांगितले त्यामध्ये येण्यासाठी तुम्ही तयार आहात. तुम्ही काहीतरी जे मौल्यवान आणि खोल आहे ते समजण्यासाठी तयार आहात. ओ, आपण त्यामध्ये सरळ बघूया आणि ओ, ते युगाच्या स्थापनेपासून लपविले होते.
He said, now that you've come into this, I'm addressing this to you, not to those who've just left Egypt, not to those who are still in the journey, but to those who are in the promised land, that has received the promise.
तो म्हणाला, आता तुम्ही यामध्ये आले असता मी हे तुम्हाला उद्देशून बोलत आहे. जे नुकतेच इजिप्तमधून बाहेर पडले आहेत त्यांना नव्हे, जे अजून प्रवासात आहेत त्यांना नव्हे, परंतु जे वचनदत्त देशात असून ज्यांना अभिवचन मिळाले आहे त्यांना.
How many has received the promise of the Holy Ghost? Aren't you glad that you're in the land? Over here now eating the old corn, eating the strong things of God, got a clear understanding.
किती जणांनी पवित्र आत्म्याचे अभिवचन स्वीकारले आहे. ओ, तुम्ही आनंदी नाहीत का की तुम्ही येथे या ठिकाणी त्या प्रदेशात आहात, मका खात आहात, देवाच्या अवघड गोष्टी खात आहात आणि त्याविषयी स्पष्ट समज तुम्हाला आहे.
Your spiritual mind is all unmuddled up. You know exactly who he is. You know exactly what he is. You know exactly where you're going. You know exactly all about it.
तुमचे आत्मिक मन गोंधळा विरहित आहे. तुम्हाला तो कोण आहे हे बरोबर माहीत आहे. ते काय आहे हे तुम्हाला बरोबर माहीत आहे. तुम्हाला त्याविषयी सर्व बरोबर माहीत आहे.
You know in whom you have believed and persuaded, he's able to keep that which you've committed to him against the day. Oh, that's the one. That's who Paul's talking to now.
तुम्हाला माहित आहे की ज्यावर तुम्ही विश्वास ठेवला आहे आणि पूर्ण खात्री आहे की जे त्याच्या हाती दिले आहे त्या दिवसापर्यंत राखायला तो समर्थ आहे. ओ आता तेच ते आहे ज्यांच्याशी पॉल बोलत आहे.
Listen close. Now watch the faithful in Christ Jesus. Now let me have the church to repeat that.
लक्षपूर्वक ऐका आता ध्यान द्या. येशू ख्रिस्तामधील विश्वासू आता मला मंडळीला हे पुन्हा एकदा सांगू द्या.
हाऊ डू वी गेट इन टू क्राइस्ट बाय जॉइनिंग चर्च. नो. बाय पुटिंग आवर नेम ऑन अ बुक. नो. बाय बीइंग बॅप्टाइज्ड बाय इमर्सिंग. नो.
आपण ख्रिस्तामध्ये कसे येतो? चर्चमध्ये सामील होऊन? नाही. आपले नाव पुस्तकामध्ये लिहून? नाही. बुडवून बाप्तिस्मा घेण्याने? नाही.
How do we get into Christ? By one's Holy Spirit.
Amen.
Are we all baptized into one promise, the body?
Amen.
And are partakers of all that belongs into the Lamb?
Amen.
Amen.
Hallelujah.
Oh, I like that. If it wasn't a horse, I could shout.
Hallelujah.
आपण ख्रिस्तामध्ये कसे येतो? एका आत्म्याने. आपण सर्व एका अभिवचनामध्ये ज्या शरीरात त्यामध्ये बाप्तिस्मा पावलो आहोत आणि जे काही त्या प्रदेशात आहे त्या सर्वाचे आपण भागीदार आहोत. आमेन. ओ मला हे आवडते. जर माझा आवाज घोंगरा नसता तर मी ओरडू शकलो असतो.
I'm home now, I'm in Canaan.
Amen.
I'm subject to anything God wants to use me for. I'm walking on holy ground.
Hallelujah.
A child of the King.
Amen.
All robed and ready.
बाप रे, जेव्हा मी त्या देशात जातो तेव्हा तो माझा आहे. मी आता माझ्या घरी आहे. मी कनानात आहे. परमेश्वर ज्या कोणत्या गोष्टीसाठी मला वापरू इच्छितो त्यासाठी मी तयार आहे. मी पवित्र भूमीवर चालत आहे. एक राजाचा पुत्र झगा घालून तयार आहे.
I've come out of Egypt, come up to the promised land, stood the trials, passed over Jordan into this blessed promise.
मी मिस्रामधून बाहेर आलो आहे. वचनदत्त देशात आलो आहे. परीक्षेत उभा राहून यार्देन पार करून पलीकडे या आशीर्वादित वचनाकडे आलो आहे.
Hallelujah.
Oh, how did I get it? By one Spirit. The same way Paul got it. Acted on me the same way it did on him. Same way it did on you.
Oh, मला हे कसे मिळाले? एका आत्म्याने. तसेच जसे पौलाला मिळाले. ज्याप्रमाणे त्याने पौलावर कृती केली आणि तुमच्यावर केली त्याचप्रमाणे त्याने माझ्यावरही कृती केली.
By one Spirit. We are all baptized.
Hallelujah.
Not sprinkled. Just a little sprinkle of it feel pretty good, but immersed under. Oh, make the deep swim under.
Glory.
In the Holy Ghost. That's the promise.
एका आत्म्यामध्ये आपणा सर्वाचा बाप्तिस्मा झाला आहे. शिंपडून नव्हे, केवळ त्यातला थोडा शिडकावा आणि खूप बरे वाटले पण खाली बुडून. ते सर्व पवित्र आत्म्यामध्ये त्या खाली बुडी मारण्यासाठी हेच अभिवचन आहे.
आर एफिशियन्स आर जॉशुआ विच इज द होली स्पिरिट. जॉशुआ मीन्स जीसस सेव्हियर. जॉशुआ मीनिंग द होली स्पिरिट रेप्रेझेंटिंग इट इन द स्पिरिच्युअल एज दॅट वॉज इन द नॅचरल. That he is our great warrior.
Amen.
He's our great leader.
आपले इफिसकरास पत्र आपला यहोशवा जो पवित्र आत्मा आहे. यहोशवा म्हणजे येशू उद्धार करता. यहोशवा म्हणजे पवित्र आत्मा. हे आत्मिक दर्शक आहे जसे नैसर्गिक होते की तो आपला महान योद्धा आहे. तो आपला महान पुढारी आहे.
As God was with Joshua, so is God in the Holy Spirit. moving us about. And when sin comes in the camp, the Holy Spirit demands a halt.
Amen.
What's wrong here in this church? Something's wrong.
जसा देव यहोशवा बरोबर होता त्याचप्रमाणे देव पवित्र आत्म्याने आपल्याला चालवितो आणि जेव्हा छावणीमध्ये पाप येते तेव्हा पवित्र आत्मा थांबवितो. येथे मंडळीमध्ये काय चुकी आहे? काहीतरी चुकीचे आहे.
Oh, can't you see how we got too many sons of Kish now? Too many Sauls coming from seminaries and theological schools and going out and teaching this perverse things as the Bible said they would do.
Oh, तुम्ही पाहू शकत नाहीत का की आपल्याकडे आता किती जास्त किशाचे पुत्र आहेत? अनेक असे शॉल सेमिनरी आणि देवविषयक शिक्षणाच्या विद्यालयांतून बाहेर पडत आहेत आणि बाहेर जाऊन त्या विकृत गोष्टी शिकवित आहेत, जसे बायबलमध्ये म्हटले आहे की ते करतील.
Seemingly not having the faith, separating themselves from you, having no fellowship with you, and so forth. Having a form of godliness and denying the power thereof, from such turn away.
वरवर पाहता विश्वास नसणारे, स्वतःला तुमच्यापासून वेगळे करणारे, तुमच्याबरोबर सहभागिता न करणारे आणि वगैरे वगैरे, सुभक्तीचे केवळ बाह्य स्वरूप घेऊन आणि सामर्थ्य नाकारणारे अशांपासून दूर पळा.
They don't know where they come from, they can't give any reason. I say this from Brother Booth Cliburn, a friend of mine. If there's anything that's illegitimate, un-God created, anything in the world is a mule.
ते कुठून आले हे त्यांना माहित नाही. ते काहीच कारण देऊ शकत नाहीत. माझे एक मित्र भाऊ बूथ क्लिबॉन यांच्याकडून मला हे समजले ते मी सांगतो. जर या जगात अनावरस देवापासून न बनलेले असे काही असेल तर ते एक खेचर आहे.
अ म्यूल इज द लोएस्ट ऑफ ऑल थिंग्स. ही डोंट नो व्हॉट ही इज. ही कॅन नॉट प्रोड्यूस हिमसेल्फ नो मोर. A mule cannot be bred to another mule and become a mule. He's finished.
एक खेचर हे सर्व गोष्टीमधील सर्वात खालच्या दर्जाचे आहे. ते एक ते त्याला माहित नाही की ते काय आहे. ते त्याच्यासारखे दुसरे उत्पन्न करू शकत नाही. एक खेचर दुसऱ्या खेचराबरोबर संबंध करून खेचराची पैदास करू शकत नाही. ते संपले आहे.
He don't know where his papa come from, neither does he know his mama. For he is a little donkey and a mare horse.
त्याला माहित नाही की त्याचे वडील कुठून आले आणि त्याच्या आईविषयीही त्याला माहित नाही, कारण ते थोड्या प्रमाणात गाढव आहे आणि एक घोडी आहे.
God never did that. Don't you lay such as that onto God. God never done that. God said everything shall bring forth of its kind. Yes, sir.
देवाने असे कधीच केले नव्हते. तुम्ही कधीच अशा प्रकारचे देवावर थोपवू नका. देव असे कधीच करीत नाही. देवाने म्हटले सर्व काही आपापल्या जातीचे उपजवो. होय श्रीमान.
But a mule is his papa was a donkey and his mama was a mare horse, so he don't know what he does belong to. He's a horse trying to be a mule, or a mule, or he's a horse trying to be a donkey trying to be a horse. He don't know where he does belong.
पण एक खेचर हे एक त्याचे वडील एक गाढ होते आणि त्याची आई एक घोडी होती, म्हणून त्याला माहित नाही की तो कोणाच्या मालकीचा आहे. तो एक घोडा आहे. तो खेचर बनण्याचा प्रयत्न करीत आहे. किंवा एक खेचर किंवा तो एक घोडा आहे जो गाढव बनण्याचा प्रयत्न करत आहे, किंवा एक गाढव आहे जो घोडा बनण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला माहिती नाही की तो कोणाच्या मालकीचा आहे.
अँड ही इज अ हार्ड हेडेड सेइंग देयर इज इन द वर्ल्ड. यू कॅन नेव्हर पुट अ बिट ऑफ ट्रस्ट टू हिम.
आणि तो जगातील सर्वात कठीण डोक्याचा मंद आहे. तुम्ही त्यावर किंचितही विश्वास करू शकत नाही.
And that's why a lot of people are in church. They don't know who their papa is, they don't know who their mama is. Only thing they know, they're either Presbyterian, Methodist, Baptist, or Pentecostal or something. They don't know where they come from.
आणि त्याचप्रमाणे बरेच लोक मंडळीमध्ये आहेत. त्यांना ठाऊक नाही त्यांचे वडील कोण आहेत. त्यांना ठाऊक नाही त्यांची आई कोण आहे. एकच गोष्ट त्यांना माहीत आहे की ते एकतर प्रेस्बिटेरियन, मेथोडिस्ट, बॅप्टिस्ट किंवा पेंटिकॉस्टल्स किंवा असे काहीतरी आहे. त्यांना माहीत नाही की ते कुठून आले आहेत.
And an old donkey, you can just holler at him as much as you want to holler at him, and you'll stand there and stick them big ears out and look.
आणि एक जुनं गाढव तुम्ही त्याच्यावर ओरडू शकता जितके होईल तितकी. त्याच्यावर ओरडा आणि तो केवळ उभा राहून आणि मोठे कान बाहेर काढून केवळ बघत राहील.
You can preach to them all night long and they don't know a bit more when they left than what they did when they come in. Now that's just right. I don't mean to be rude, but I want to tell you the truth.
तुम्ही संपूर्ण रात्र त्यांना प्रचार करू शकता आणि ते आतमध्ये आले त्यापेक्षा किंचितही जास्त त्यांना बाहेर जाताना माहीत नसेल. आता हे पूर्ण बरोबर आहे. मी उर्मट होऊ इच्छित नाही पण मला तुम्हाला सत्य सांगायचे आहे.
But there's one thing they can do, they're good workers. Oh, they just work, 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 work. That puts me in mind of a bunch of these Armenians that's always trying to work their way into heaven. That's right, a mule.
पण एक गोष्ट आहे जी ते करू शकतात. ते चांगले कार्यकारी आहेत. ओ, ते केवळ काम 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 करतात. ते माझ्या ध्यानात आर्मेनियन लोकांचा समूह आणतात जे नेहमी स्वर्गीय मार्गात जाण्यासाठी कार्यरत आहेत. हे बरोबर आहे. एक खेचर.
All the ladies ate society and this chicken supper for the pay the preacher. And we got to have this dance and this social. It's just work, 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 work. And they, what are they working for?
Oh, the ladies aid society. आणि कोंबडीच्या मांसाचे जेवण, प्रचारकांचा पगार आणि आम्हाला या सामाजिक कृत्यांसाठी हे नियुक्त करणे गरजेचे आहे. आणि ते केवळ काम 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 आहे. आणि ते कशासाठी करत आहेत.
Ask them, have you received the Holy Ghost since you believe? They stick out their ears and don't know where they belong. What do you mean? What did all this, what do you mean the Holy Ghost? I never heard nothing about it. Oh, you must be some kind of fanatic.
त्यांना विचारा, तुम्ही विश्वास ठेवल्यानंतर तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय. ते त्यांचे कान बाहेर काढतील आणि त्यांना माहित नाही की ते कोणाच्या मालकीचे आहेत. तुम्हाला काय सांगायचे आहे. हे सर्व कुठून. पवित्र आत्मा म्हणजे तुम्हाला काय सांगायचे आहे. मी त्याविषयी कधीच ऐकले नाही. हो, नक्कीच तू एक प्रकारचा धर्मवेडा असावा.
See, they don't know who Papa was or who Mama was either. And you have to beat them on everything you do. Beat here, beat there, beat here, beat there. That's right, an old mule.
पहिले त्यांना माहीत नाही त्यांचे वडील कोण आणि त्यांची आई कोण. आणि तुम्ही जे काही करता त्यामध्ये तुम्हाला त्यांना पिटावे लागते. येथे पिटावे आणि तिथे पिटावे आणि येथे पिटावे आणि तिथे पिटावे. हे बरोबर आहे. एक जुने खेचर.
But I tell you, you don't have to do that by a real thoroughbred horse. Just crack the whip over him one time and brother, he's gone. He knows what he's doing.
पण मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला एका खऱ्या उत्तम जातीच्या घोड्याबरोबर तसे करायला लागत नाही. त्याला केवळ एक चापकाचा फटका मारा आणि भावा तो पळू लागेल. त्याला माहित आहे तो काय करत आहे.
Oh, how fine it is to ride a thoroughbred. How nice is it? Come on, boy. Oh, man. You better hold tight. He'll leave the saddle in the air.
ओ, उत्तम जातीच्या घोड्याला चालविण्यात किती चांगले वाटते. त्याला असे बोलण्यास किती चांगले वाटते. चल मुला. ओ, तुम्हाला गच्च पकडावे लागते नाहीतर तो तुमचे पादंत्राने हवेत उडवेल.
That's the way it is with real thoroughbred Christians. Hallelujah. Receive ye the Holy Ghost. Amen. Repent every one of you and be baptized in the name of Jesus Christ for the remission of your sins.
एका उत्तम प्रतीच्या ख्रिस्ती मनुष्याचे हित असेच आहे. हालेलुया. तुम्ही पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. तुम्ही प्रत्येक जण पश्चाताप करा आणि तुमच्या पापांच्या क्षमेसाठी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्या.
गॉन. Just as quick as they can get to the water, they're gone. They can't rest day and night until they receive the Holy Ghost. Why?
गेले शक्य तितक्या जलद ते पाण्याकडे गेले. त्यांना पवित्र आत्मा मिळत नाही तोपर्यंत ते रात्र आणि दिवस विश्रांत घेऊ शकत नाही. का?
You know a Christian knows who his papa was?
Yeah.
See, it takes two to make a birth. That's right, papa and mama. The mule don't know which was papa, which was mama.
तुम्हाला माहित आहे की एका ख्रिस्ती व्यक्तीला माहित आहे त्याचे वडील कोण होते? पाहिले, जन्मासाठी दोन व्यक्तींची गरज असते. हे बरोबर आहे, वडील आणि आई. खेचराला माहित नाही वडील कोणता आणि आई कोणती.
But we know who Papa and Mama was. For we were born of the written word of God confirmed by the Spirit. Peter said on the day of Pentecost, if you will repent and be baptized, every one of you in the name of Jesus Christ, for the remission of your sins, you shall receive the gift of the Holy Ghost.
पण आम्हाला माहित आहे की वडील आणि आई कोण होते, कारण आमचा जन्म देवाच्या लिखित वचनाने झाला आणि आत्म्याने निश्चित केला गेला. पेत्र आणि पेंटिकॉच्या दिवशी म्हटले, जर तुम्ही प्रत्येक जणाने पश्चाताप करून तुमच्या पापांच्या क्षमेसाठी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला तर तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान मिळेल.
And brother, a real born again Christian.
Yeah,
oh my, he's spirited as soon as he gets the word, he receives the Holy Ghost. Ask him something then.
Amen.
He knows where he's standing.
आणि भावा, एक खरा नव्याने जन्मलेला ख्रिस्ती, अरे बापरे, त्याचा आत्मा ज्यावेळी त्याला वचन मिळते त्याच वेळी तो पवित्र आत्मा स्वीकारतो. नंतर त्याला काहीतरी विचारा, त्याला माहित आहे तो कुठे उभा आहे.
Do you believe in divine healing? Amen. You believe in the second coming? Amen.
तुम्ही दैवी आरोग्यावर विश्वास करता काय? आमेन. तुम्ही दुसऱ्या येण्यावर विश्वास करता का? आमेन.
Ask the mule. The mule religion. I don't know. Dr. Jones said one time, oh, they're going at your soul. See? Oh, they don't know. Well, I tell you, my church is not sure of it.
एका खेचराला हे विचारा, तो धार्मिक खेचर, मला माहित नाही, डॉक्टर जोन्सने एकदा सांगितले होते, तेथे शौलाच्या मागोमाग चालतात. पाहिले, ओ त्यांना माहित नाही. बरे, मी तुम्हाला सांगतो, माझी मंडळी याबद्दल निश्चित नाहीये.
ओ ब्रदर, बट अ बॉर्न अगेन मॅन अँड वुमन इज जस्ट अ श्युअर ऑफ द कमिंग ऑफ द लॉर्ड जीसस. दे आर जस्ट अ श्युअर दे गॉट द होली गोस्ट एज देयर इज अ होली गोस्ट टू बी गिवन.
ओ भावा, परंतु नवीन जन्म पावलेले पुरुष आणि स्त्री प्रभू येशूच्या येण्यासंबंधी पूर्णपणे निश्चित आहेत. त्यांना पवित्र आत्मा मिळाल्याची तेवढीच खात्री आहे जितकी पवित्र आत्मा दिला जाणार याबद्दल आहे.
Jesus said the woman at the well, we worship in this mountain and the Jews worship at Jerusalem. He said, woman, hear my words. The hour is coming and now is when the Father seeketh those that will worship him in the spirit and the truth.
आता येशूने म्हटले, त्या विहिरीवरील स्त्रीने, आम्ही या डोंगरावर उपासना करीतो आणि यहुदी यरुशलमेत उपासना करतात. त्याने म्हटले, बाई माझे शब्द ऐक, अशी वेळ येत आहे आणि आता आली आहे जेव्हा पिता त्यांना शोधतो जे त्याची उपासना आत्म्यात आणि खरेपणात करतील.
Thy word is the truth.
Amen.
And every man that'll read the Bible and believe every word that Bible says and follow its instructions and receive the same Holy Ghost that they received, the same way they received it, same results they received it, same power they got when they received it. He knows who his papa and mama was.
तुझे वचन हेच सत्य आहे आणि प्रत्येक मनुष्य जो बायबल वाचतो आणि बायबल मध्ये दिलेल्या प्रत्येक वचनावर विश्वास करतो आणि त्यामध्ये दिलेल्या सूचना पाळतो आणि जो पवित्र आत्मा त्यांनी स्वीकारला तोच तोही स्वीकारतो, त्यांनी स्वीकारला त्याचप्रमाणे स्वीकारतो, त्यांना जे परिणाम मिळाले तेच त्यालाही मिळतात. तेच सामर्थ्य जे त्यांना मिळाले होते जेव्हा त्यांनी स्वीकारले होता, त्याला माहित आहे त्याचे वडील आणि आई कोण आहे.
He knows he's washed in the blood of Jesus Christ, born of the Spirit, filled with God's unction. He knows where he's standing.
त्याला माहित आहे तो येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये धुतला आहे, आत्म्याने जन्मलेला आहे, देवाच्या तेलाने भरला आहे, तो कुठे उभा आहे हे त्याला माहित आहे.
Sure, he's in Canaan. He knows where he come from. That's the way it is with a real Christian. Ask him, have you received the Holy Ghost since you believed? Amen, brother.
निश्चितपणे तो कनानामध्ये आहे, त्याला माहीत आहे तो कुठून आला आहे. खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीच्या बाबतीत असेच आहे. त्याला विचारा, तू विश्वास ठेवल्यानंतर तुला पवित्र आत्मा मिळाला आहे का? आमेन भावा.
Stand the other day by an old saint, 92 years old, talking to your 80-year-old pastor. I said, Grandma, just as bright as she could be, she said, yes, my son.
एके दिवशी 92 वर्षाची एक वृद्ध संत तिच्या 80 वर्षीय पाळकाशी बोलत असताना मी तिला विचारले, आजी, शक्य तितक्या तेजस्वीपणे ती म्हणाली, होय माझ्या मुला.
I said, how long has it been since you received the Holy Ghost? She said, glory to God, about 60 years ago I got it.
मी म्हटले, तू पवित्र आत्मा स्वीकारून किती वेळ झाला आहे? ती म्हणाली, देवाला महिमा असो, जवळजवळ 60 वर्षापूर्वी मला तो मिळाला आहे.
Now she'd been a mule, she'd said, now wait a minute, I was confirmed and sprinkled when I was, well, certain, and they take me into the church and I took my letter over to some, oh, mercy. They don't even know where they belong.
आता जर ती खेचर असती तर ती म्हणाली असती, आता एक मिनिट थांब, माझ्यावर शिंपडून मला निश्चित केले होते जेव्हा मी, अरे खरोखरच, आणि त्यांनी मला चर्चमध्ये नेले आणि अमुक अमुकाकडून मी एक पत्र घेतले. ओ दया हो, त्यांना हेही ठाऊक नाही की ते कोणाच्या मालकीचे आहेत.
She knows where her birthright come from. She was there when it happened. She was born of the water and of the Spirit. She knows, and the water through the washing of the water by the Word. Takes the Word.
पण तिला ठाऊक आहे तिचा ज्येष्ठत्वाचा हक्क कुठून आला. जेव्हा तो देण्यात आला तेव्हा ती तेथे होती. तिचा जन्म पाण्याने व आत्म्याने झाला होता, तिला माहीत आहे. आणि पाण्याच्या स्नानाद्वारे वचनाने धुतले जाण्याने ती वचनाचा स्वीकार करते.
Now watch how this is addressed to those that are in Christ Jesus. Paul, now remember, I'm taking a long time, but I ain't going to get through this chapter. But I hurry.
आता पहा हे कसे उद्देशून म्हटले आहे जे येशू ख्रिस्तामध्ये आहेत त्यांना. पॉल, आता लक्षात ठेवा, मी खूप वेळ घेत आहे पण मी या अध्यायातून जाणार नाही, पण मी घाई करीन.
You like it? Oh, it tells us where we are. Yes. But we can't do it in just one night. We need a month or two of this.
Yes.
Every night, just go right through it, word by word.
तुम्हाला हे आवडते का? हो, आपण कुठे आहोत त्या संबंधी ते आपल्याला सांगते. पण केवळ एका रात्रीत हे आपल्याला समजणार नाही, आपल्याला एक किंवा दोन महिने रोज रात्री लागतील यांतील प्रत्येक शब्द समजून घेण्यासाठी.
Go back and bring it up in the histories and lay it right out, word by word, and show you that it's the truth.
मागे इतिहासामध्ये जाऊन तुमच्या पुढे हे आणावे लागेल आणि तुम्हाला दाखवावे लागेल की हे सत्य आहे.
Now let me read that verse quickly again. Paul, an apostle of Jesus Christ, by the will of God, not the will of man, to the saints which are in Ephesus, and conjunction to the faithful in Christ Jesus.
इफिसीतील पवित्र जन व संयोजक ख्रिस्त येशूच्या ठाई विश्वास ठेवणारे यांस, मनुष्याच्या इच्छेनुसार नाही तर देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याच्याकडून.
Means they've been called out, separated, and I've been baptized by the Holy Spirit and are in Christ Jesus. I'm addressing this epistle to you, my beloved ones.
म्हणजे जे बाहेर बोलावलेले असून वेगळे केलेले आहेत आणि आता पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा पाहून येशू ख्रिस्तामध्ये आहेत, माझ्या प्रियांनो, मी हे पत्र तुम्हाला उद्देशून लिहत आहे.
Oh, I think of Paul over there with him right now. Oh, how happy. That little old apostle had his head chopped off down there. I stood by the place where they chopped his head off.
ओ मला पॉल आता या क्षणी त्यांच्याबरोबर असताना दिसत आहे. ओ किती आनंदी, त्याला लहान म्हाताऱ्या प्रेषिताचे डोके त्यांनी तेथे कापून वेगळे केले. मी त्या जागी गेलो होतो जेथे त्यांनी त्याचे डोके कापून वेगळे केले.
Oh, his head's on and that new body can never be chopped off again. And he's standing over there with them this very minute. The same apostle wrote this.
Oh, पण त्याचे डोके आता त्या नवीन शरीरावर आहे आणि ते पुन्हा कधीही वेगळे केले जाऊ शकत नाही. आणि या क्षणी तो तेथे त्यांच्या बरोबर उभा आहे, तोच प्रेषित ज्याने हे लिहिले.
And said to you that are in Christ Jesus, by one spirit we are all baptized into this one body. Watch.
आणि म्हटले, तुम्ही जे येशू ख्रिस्तामध्ये आहात, एका आत्म्याने आपण सर्व या एका शरीरामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे. आता पहा.
Grace be unto you and peace from God our Father and the Lord Jesus Christ. Blessed be the God and Father of our Lord Jesus Christ, who has blessed us with all.
देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हास कृपा व शांती असो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, ज्याने आपल्याला आशीर्वादित केले आहे सर्व.
Do you hear that, Charlie? Has blessed us with all spiritual blessings, not just some to the apostles and some to this, but he's blessed us with all the spiritual blessings.
Oh, Charlie, तू ऐकत आहेस काय? आपल्याला सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वादित केले आहे. केवळ काही प्रेषितांना नाही आणि काहींना याला, तर त्याने आपल्याला सर्व आत्मिक आशीर्वादाने आशीर्वादित केले आहे.
The same Holy Ghost that fell on the day of Pentecost is the same Holy Ghost here tonight.
जो पवित्र आत्मा जो पेंटिकॉस्टच्या दिवशी उतरला, तोच पवित्र आत्मा आजच्या रात्री येथे उपस्थित आहे.
The same Holy Ghost that made Mary shout and speak with tongues and have a wonderful time and rejoice and the things that she did is the same Holy Ghost here tonight.
तोच पवित्र आत्मा ज्यामुळे मरिया ओरडू लागली व अन्य भाषेत बोलू लागली आणि खूप अद्भुत वेळ घालवून आनंद करू लागली आणि सर्व गोष्टी ज्या तिने केल्या, तोच पवित्र आत्मा आजच्या रात्री येथे आहे.
The same Holy Ghost that let Paul in that old ship where it looked like his waterlogged and is gone and 14 days and nights no moon and stars.
तोच पवित्र आत्मा ज्याने पौलाला त्या जुन्या जहाजावर जे पूर्णपणे पाणी भरून बुडू लागले आहे असे दिसत होते आणि 14 दिवस आणि रात्री चंद्र नाही आणि तारे नाही.
Look out there and ever wave had a devil on it glancing and gleaming his teeth and said, I'll sink you, old boy, now. I got you now.
त्याने त्यावर बघितले आणि प्रत्येक लाटेवर सैतान होता त्याच्यावर दृष्टी करत आणि स्वतःचे दात खात आणि म्हणाला, मी तुला आता बुडवितो म्हाताऱ्या मुला, तू आता माझ्याकडे आहेस.
While Paul went out and have a little prayer, there stood an angel and said, don't you fear, Paul. This old ship's going to be wrecked up on a certain island. Go ahead and eat your supper, it's all right now.
आणि जेव्हा पॉल थोडीशी प्रार्थना करण्यास खाली गेला, तेथे एक दूत उभा राहून म्हणाला, भिऊ नको पावला, या जुन्या जहाजाचा विनाश एका बेटावर होणार आहे, जा आणि तुझे भोजन घे, आता सर्व ठीक आहे.
Here he come with them chains on his little arms, dragging him on his feet and said, be of a good courage, man. For the God, the angel of God whose servant I am, stood by me and said, Paul, don't you fear.
त्याच्या छोट्या बाहूंवर त्या साखळ्या घेऊन ओढत ओढत तो बाहेर आला आणि म्हणाला, तुम्ही चांगले धैर्य धरा मनुष्यांनो, कारण देव ज्या देवाचा मी सेवक आहे त्याचा दूत माझ्या बाजूला उभा राहून म्हणाला, पौला भिऊ नको.
That same Holy Ghost is here tonight. Same Spirit of God ministering to us the same spiritual blessings. Blessed us with all spiritual blessings in heavenly places.
तोच पवित्र आत्मा आज या रात्री येथे आहे. तोच देवाचा आत्मा आपल्याला त्याच आध्यात्मिक आशीर्वादाने आपली सेवा करीत आहे. स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वादित केले आहे स्वर्गीय स्थानामध्ये.
Oh, let's stop just one more minute here. In heavenly places. Not just not out anywhere, but in heavenly places. We are assembled in heavenly. It means that the position of the believer.
Oh, आपण इथे अजून एक मिनिट थांबूया. स्वर्गीय स्थानांमध्ये, आता केवळ बाहेर कुठेही नव्हे तर स्वर्गीय स्थानांमध्ये. आपण स्वर्गीय स्थानामध्ये एकत्र आलो आहोत. याचा अर्थ एका विश्वासणाऱ्यांची जागा आहे.
That if I'm prayed up, you're prayed up, the church is prayed up, and we're ready for the message, and we have assembled ourselves together as saints called out, baptized with the Holy Ghost, filled with God's blessings, called, elected, set together in heavenly places now. We are heavenlies in our souls.
आणि जर मी प्रार्थना केली आहे, तुम्ही प्रार्थना केली आहे, किंवा मंडळीने प्रार्थना केली आहे, आणि आम्ही संदेशासाठी तयार आहोत, आणि आम्ही संतजनांमध्ये बोलावलेले आहो, जोडले गेले आहो, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झालेले, देवाच्या आत्म्याने भरलेले, निवडलेले असे आणि स्वर्गीय स्थानात बसलेले, आम्ही आमच्या जीवांमध्ये स्वर्गीय स्थानात आहोत.
Our spirits has brought us into a heavenly atmosphere. Oh, brother. There you are. A heavenly atmosphere.
आपल्या आत्म्यांनी आपल्याला स्वर्गीय वातावरणात आणले आहे. ओ भावा, तेथे तुम्ही आहात एका स्वर्गीय वातावरणात.
What could happen tonight? If we would be sitting here in a heavenly atmosphere, and the Holy Spirit moving over every heart that's been regenerated and become a new creature in Christ Jesus.
आजच्या रात्री काय होऊ शकते, आजच्या रात्री काय होऊ शकते जर आपण इथे स्वर्गीय वातावरणात बसले असू आणि पवित्र आत्मा प्रत्येक हृदयाला स्पर्श करीत आहे, जे नव चैतन्याने येशू ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती आहे.
All sins under the blood in perfect worship with our hands up to God and our hearts lifted, setting in heavenly places in Christ Jesus, worshiping together in the heavenly places.
सर्व पाप रक्ताखाली परिपूर्ण उपासनेत आणि आपले हात देवाकडे वर करून आणि आपले हृदय वर उचलून येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गीय स्थानात बसलेले असून स्वर्गीय स्थानात एकत्र उपासना करीत आहो.
Did you ever set one? Oh, I have set till I would weep for joy and say, God, never let me leave here. Just heavenly places in Christ Jesus.
काय तुम्ही कधी स्वर्गीय स्थानात बसले आहात? मी तोपर्यंत बसलो आहे जोपर्यंत मी देवाकडे रडे व म्हणे, देवा मला येथून कधीच जाऊ देऊ नको. केवळ ख्रिस्ताबरोबर स्वर्गीय स्थानामध्ये.
Blessing us with what? Divine healing, foreknowledge, revelation, visions, powers, tongues, interpretations, wisdom, knowledge, all the heavenly blessings and joy unspeakable and full of glory.
आपल्याला कशाने आशीर्वादित केले आहे? दैवी आरोग्य, पूर्वज्ञान, प्रकटीकरण, दृष्टांत, सामर्थ्य, अन्य भाषेत बोलणे, अर्थ सांगणे, ज्ञान, शहानपण, सर्व स्वर्गीय दान आणि अवर्णनीय असा आनंद आणि पूर्ण महिमा.
Every heart filled with the Spirit, walking together, setting together in heavenly places. Not one evil thought among us.
प्रत्येक हृदय आत्म्याने भरलेली, एकत्र चालत, स्वर्गीय स्थानांत एकत्र बसलेली, आपल्यामध्ये एकही दुष्ट विचार नाही.
Not one cigarette smoke, not one short dress, not one this, that, or the other, not one evil thought. Nobody got anything against one another. Everybody speaking in love and harmony. Everybody with one accord and one place.
एकही सिगारेट ओढणे नाही, एकही छोटे वस्त्र नाही, एक हे नाही किंवा ते नाही, एकही दुष्ट विचार नाही, कोणाकडेही एकमेकाविरुद्ध काहीच नाही. सर्वजण प्रेमात आणि एकोप्यात बोलतात, सर्वजण एक मताने एक जागी.
Then suddenly there comes from heaven a sound like a rushing mighty wind. There you are. Has blessed us with all spiritual blessings.
मग स्वर्गांतून अचानक सामर्थ्यशाली व धावत्या हवेप्रमाणे एक आवाज येईल. तेथे तुम्ही आहात, सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला आशीर्वादित केले आहे.
Then the Holy Spirit might fall upon somebody and say, Thus saith the Lord, go to a certain place and do a certain thing. Watch it happen just like that.
Amen.
Thus saith the Lord, do a certain thing in a certain place. Watch it happen like that.
मग कदाचित पवित्र आत्मा कोणा एकावर उतरेल व म्हणेल, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, अमुक एका जागी जा व अमुक एक गोष्ट कर. पहा, ते तसेच्या तसे होईल. पाहिले, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, अमुक एका ठिकाणी जा व अमुक एक गोष्ट कर. पहा, ते तसेच्या तसेच होईल.
Blessed is together in all heavenly blessings and heavenly places. Watch. According as he has chosen us. Did we choose him or he chose us? He chose us. When? The night that we accepted him?
स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वादित केले. पहा, ज्याप्रमाणे त्याने आपल्याला निवडून घेतले, आपण त्याला निवडून घेतले का? की त्याने आपल्याला निवडले? त्याने आपल्याला निवडले. कधी? ज्या रात्री आपण त्याला स्वीकारले तेव्हा.
Chosen according as he has chosen us in him before the foundations of the world. That we should be holy without blame before him in denominations, in love.
निवडले त्याप्रमाणे जसे त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला त्याच्यामध्ये निवडून घेतले, अशासाठी की आपण त्याच्या समक्षतेत पवित्र निर्दोष असे, संप्रदायामध्ये प्रेमामध्ये असावी.
When did God choose us? When did God choose you that's got the Holy Ghost? When did he choose you? Before the foundation of the world. By his foreknowledge he foresaw you and know that you love him. And before there was a foundation of the world, he chose you.
देवाने आपल्याला कधी निवडले? ज्यांना पवित्र आत्मा मिळाला आहे. देवाने तुम्हाला कधी निवडले? त्याने तुम्हाला कधी निवडले? जगाच्या स्थापनेपूर्वी त्याच्या दूरदृष्टीने त्याने तुम्हाला अगोदरच पाहिले आणि जाणले की तुम्ही त्याच्यावर प्रेम कराल, आणि जगाच्या स्थापने अगोदर त्याने तुम्हाला निवडले.
And sent Jesus that he might be the propitiation of your sins, to call you to reconciliation to himself, to love. Wish we had just a few more minutes time.
आणि येशूला पाठविले की त्याने तुमच्या पापांसाठी विनंती करावी आणि तुम्हाला त्याच्याबरोबर समेट करण्यासाठी व त्याच्यावर प्रेम करण्यासाठी बोलवावी. ओ, इच्छा होती की आपल्याकडे थोड्या जास्त मिनिटांचा वेळ हवा होता.
Let me, before we go any farther, go back. Genesis 1:26. I'll pick it up Wednesday. When God made man, before he made man, he called himself Elohim. The word means in the Hebrew, the self-existence, all by himself.
आपण थोडेही पुढे जाणे अगोदर मला मागे उत्पत्ती 1:26 मध्ये येऊ द्या. मी ते बुधवारी घेईन. जेव्हा देवाने मनुष्य बनविला, त्याने मनुष्य बनविण्या अगोदर स्वतःला एल ई एल ई एल एच एलाह एलोहिम असे संबोधले. इब्री भाषेमध्ये या शब्दाचा अर्थ स्व अस्तित्व असणारा आहे, पूर्णपणे त्याच्याद्वारे.
Nothing existed before him. He was all the existence he ever was. Self-existence one.
Amen.
Elohim means all-sufficient, all-powerful, almighty, self-existence one.
त्याच्या अगोदर काहीच अस्तित्वात नव्हते. तो केवळ एकटाच अस्तित्वात होता. स्व अस्तित्व असलेला एक एल एला एलोहिम म्हणजे सर्वपूर्ण, सर्व शक्तिशाली, महान, स्व अस्तित्व असलेला एक,
But in Genesis 2, when he made man, he said, I am YAHUJUVUH, Yahuwah, Jehovah. What did it mean? I am the all existence one who has created something all for myself to be a son of mine, or a temporary, or an amateur little one of mine.
पण उत्पत्ती 2 मध्ये जेव्हा त्याने मनुष्य घडविला तो म्हणाला मी आहे वाय ए एच यू जे यू व्ही यू एच येहू यहोशवा. याचा अर्थ काय होता? मी एक स्व अस्तित्व असलेला आहे ज्याने स्वतःपासून काढून काहीतरी बनविले आहे, जो माझा पुत्र किंवा एक तात्पुरते किंवा एक तात्पुरती हौस किंवा माझे छोटे स्वरूप आहे. देवाला गौरव असो.
ही गेव मॅन Jehovah means that he gave man to be an amateur God, because he is Father God, and he made a man an amateur God, so he isn't self-existence anymore. He exists with his family.
का त्याने मनुष्याला दिले यहोवा? म्हणजे असे की त्याने मनुष्याला तात्पुरते देव होण्याची संधी दिली, कारण तो पिता आहे देव, आणि त्याने मनुष्याला तात्पुरता देव असे बनविले. मग तो आता केवळ स्व अस्तित्वात नाही, तो त्याच्या कुटुंबाबरोबर अस्तित्वात आहे.
एला एलो एलो हुलुयम. नाउ नाउ ही इज जेहोवा. जेहोवा मीनिंग द वन हु एक्झिस्ट विथ हिज फॅमिली.
एलाहा एलाहा एलोहिम. आता तो यहोवा आहे. यहोवा म्हणजे एक जो त्याच्या कुटुंबाबरोबर अस्तित्वात आहे.
नाउ गॉड मेड मॅन टू बी द प्रेडॉमिनंट ओव्हर ऑल द अर्थ. ही हॅड डोमिनियन अँड द अर्थ वॉज मॅन्स डोमिनियन. इज दॅट स्क्रिप्चर?
आता देवाने मनुष्याला सर्व पृथ्वीवर प्रभुत्व करण्यासाठी बनविली. त्याची सत्ता होती आणि पृथ्वीवर मनुष्याची सत्ता होती. काय हे वचनात आहे?
देन इफ दॅट्स हिज डोमेन, ही वॉज गॉड ओव्हर द अर्थ. He could speak and it would be so. He could speak this and it would be so.
आणि मग जर ती त्याची सत्ता आहे तर तो पृथ्वीवरचा देव आहे. तो बोलत असे व तसेच होई. तो हे बोलत असे आणि तसेच होई.
There he is. God Jehovah. The one who once existed in self-existence, but now exists with his family and his little ones with him.
Amen.
There you are.
Hallelujah.
तेथे तो आहे देव यहोवा, जो पूर्वी स्वअस्तित्व असलेला अस्तित्वात होता, परंतु आता त्याच्या कुटुंबाबरोबर अस्तित्वात होता. त्याची मुले त्याच्या बरोबर होती. तेथे तुम्ही आहात.
I read that. We'll get into it Wednesday night when we got more time. We just about 15 more minutes and I thought I'd get to a certain spot here, but we won't. To where we're sealed by the Holy Spirit of promise. All right.
आता हे वाचा. आपण बुधवारी रात्री यामध्ये बघू जेव्हा आपल्याकडे जास्त वेळ आहे. आपण अजून केवळ 15 मिनिटे आणि आपण मला वाटते मी यातून एक विशिष्ट जागी येऊ शकेन जेथे आपल्याला पवित्र आत्म्याच्या अभिवचनाने शिक्कामोर्तब केले आहे, परंतु आपल्याला तिथे येता येणार नाही. ठीक आहे.
Now, when was we called to be servants of God? When was Arbel Neville called to be a servant of God?
Amen.
This staggers me.
आता आपल्याला देवाचे सेवक होण्यासाठी कधी बोलावले होते? ऑर्मन नेव्हिल यांना देवाचा सेवक होण्यासाठी कधी बोलावले होते? भापरे, येथे मी लटपटतो.
I tell you, let's get some scriptures. I want you to get 1 Peter 1:20 and Pat, get Revelation 17:8 and I'll get Revelation 13. Now we want to listen here. You want to know when God called you to be a Christian.
मी तुम्हाला सांगतो, आपण थोडे वचन पाहूया. तुम्ही 1 पेत्र 1:20 मध्ये या आणि पॅट, तुम्ही प्रकटीकरण 17:8 काढा आणि मी प्रकटीकरण 13 काढतो. आता आम्हाला इथे ऐकले पाहिजे, तुम्हाला जाणायचे आहे की देवाने तुम्हाला ख्रिस्ती होण्यासाठी कधी बोलाविले.
I love this man shall not live by bread alone, but by every word that proceedeth out of the mouth of God. All right, Brother Neville, you got 1 Peter 1:20?
1:20.
Read 1:19 and 1:20. Listen to this.
1:19 and 1:20.
Yes.
मला हे आवडते. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखांतून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल. ठीक आहे भाऊ नेवील, तुझ्याकडे 1 पेत्र 1:20 आहे. बरे, 1:19 आणि 1:20 वाच. हे ऐका. होय.
But with the precious blood of Christ as of a lamb without blemish and without spot, who verily was foreordained before the foundation of the world, but was manifest in these last times for you.
तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मौल्यवान रक्ताने, ज्याचे पूर्वज्ञान जगाच्या स्थापनेआधी झाले होते, तोच काळाच्या शेवटी तुम्हासाठी प्रकट झाला.
When was he foreordained? Before the foundation of the world. Brother Pat, read Revelation 17:8 for me.
त्याला कधी पूर्वीच नेमले होते, जगाच्या स्थापनेपूर्वी. भाऊ पॅट, माझ्यासाठी प्रकटीकरण 17:8 वाचा.
The beast that thou sawest was and is not, and shall ascend out of the bottomless pit, and go into perdition. And they that dwell on the earth shall wonder, whose names were not written in the book of life from the foundation of the world. When they behold the beast that was and is not and yet is.
जे श्वापद तू पाहिले ते होते आणि नाही, ते अथांग डोहांतून वर येणार आहे व नाशाप्रत जाणार आहे. जगाच्या स्थापनेपासून ज्याचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले नाही, अशा पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना ते श्वापद होते नाही तरी हजर आहे असे पाहून आश्चर्य वाटते.
That was just so cunning and so perfect to it would deceive thee what very e
if possible.
All right. Revelation 13:8, let me read it for you.
कोण भुलवले जाणार आहेत, जसा शौल होता तशा प्रकारच्या त्या धार्मिक मनुष्याकडून कोण भुलवले जाणार. ते इतक्या परिपूर्ण व धूर्त होते की शक्य झाल्यास ते कोणाला भुलवले. त्यात इत्यादी जर शक्य झाले तर ठीक आहे. प्रकटीकरण 13:8 मला तुमच्यासाठी वाचू द्या.
And all that dwell upon the earth shall worship him whose names were not written in the book of life of the lamb slain before the foundation of the world.
ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपूर्वी वधलेल्या कोकऱ्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत, असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या श्वापदाला नमन करतील.
When was our names put in the Lamb's book of life? When the Lamb was slain before the foundation of the world, when God was Jehovah Elohim, the self-existence one.
आपली नावे कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात कधी टाकण्यात आली? जगाच्या स्थापनेपूर्वी, जेव्हा कोकरा वधला गेला, जेव्हा देव यहोवा होता, एल एला एलोहिम, स्व अस्तित्व असलेला.
जस्ट लाईक वन ग्रेट बिग डायमंड अँड ही कुड नॉट बी नथिंग एल्स बट इनसाइड ऑफ दिस डायमंड हिज ऍट्रिब्यूट्स वॉज ए सेव्हियर.
आमेन.
इन दिस ऍट्रिब्यूट्स ऑन द इनसाइड ऑफ हिम वॉज ए हीलर.
एका महान मोठ्या हिऱ्याप्रमाणे आणि तो त्याशिवाय दुसरं काही असू शकत नव्हता. पण या हिऱ्यामध्ये त्याचा गुणविशेष तारणारा असा होता. या गुणविशेषात त्याच्यामध्ये एक आरोग्य देणारा होता.
Well, there was nothing to save and nothing to heal, but his attributes produced it.
बरे तिथे वाचविण्यासाठी काहीच नव्हते आणि बरे करण्यासाठीही काहीच नव्हते, पण त्याच्या गुणविशेषांनी ते तयार केले.
So then before the foundation of the world, when he knew that the great displaying here of him, that he would be a Savior, that he would come and be made flesh and dwell among us, and he knew by his stripes would be healed.
तर मग जगाच्या स्थापनेपूर्वी त्याला त्याच्या इथल्या महान चित्राविषयी माहीत होते आणि त्याला माहीत होते की तो तारणार असा येईल आणि तो येईल आणि हाडा मासाचा बनून आमच्यामध्ये वस्ती करील आणि त्याला माहीत होते की त्याला बसलेल्या फटक्यांनी आपल्याला आरोग्य दिले जाईल.
He slayed the lamb on his book before the foundation of the world and wrote your name on Amen. That book before the foundation of the world.
Amen.
म्हणून जगाच्या स्थापनेपूर्वी त्याने एक कोकरा त्याच्या पुस्तकावर बदला आणि तुमचे नाव जगाच्या स्थापनेपूर्वी त्या पुस्तकात लिहिले. ओ
Listen to this. Predestination looks back to foreknowledge. I mean election. Election looks back to foreknowledge and predestination looks to destiny.
हे लक्षपूर्वक ऐका. पूर्वनियुक्ती ही मागे पूर्व ज्ञानाकडे पाहते. म्हणजे निवड. निवड मागे मागे पूर्व ज्ञानाकडे पाहते आणि पूर्वनियुक्ती ही अंतिम ठिकाणाकडे पाहते.
Don't forget that. That election looks back here. Here it is. I was a cucklebur. I was born in sin, shaped in iniquity, come to the world speaking lies, born among sinners, father and mother and all my whole family sinners. I was a cucklebur.
हे विसरू नका की निवड मागे अशी पाहते. हे पहा, मी एक छोटा धतुरा होतो. माझा जन्म पापामध्ये झाला. अन्यायामध्ये वाढलो. जगामध्ये खोटे बोलत आलो. पाप्यामध्ये जन्मलो. वडील आणि आई आणि माझे संपूर्ण कुटुंब पापी होते. मी एक छोटा धतुरा होतो.
But all of a sudden I become a wheat grain. How did it happen? What is that? Election.
परंतु अचानक मी एका गव्वाचा दाणा बनलो. हे कसे काय झाले? हे काय आहे? निवड.
God before the foundation of the world elected that the cucklebur was to become a grain of wheat.
देवाने जगाच्या स्थापनेपूर्वी अशी निवड केली होती की एक छोटा धतुरा गव्हाचा दाणा बनेल.
Now I know I'm a grain of wheat because I'm saved. How do I do it? Look back and see that he predestinated it. Long time ago by foreknowledge, he seen that I would love him, so he made a propitiation through his own son that through him I might become from a cucklebur to a grain of wheat.
आता मला माहित आहे की मी गव्हाचा दाणा आहे कारण मी वाचलो आहे. ते मी कसे करू शकतो? मागे पहा व जाणा की त्याने पूर्वीच नियुक्ती केली होती. पूर्व ज्ञानाने त्याने त्यांना पाहिले होते की मी त्यांच्यावर प्रेम करीन. म्हणून त्याने आपल्या पुत्राद्वारे प्रायश्चित्त केले की मी धतुरांतून गव्हाचा दाणा बनावा.
Where am I at now? I'm saved. I'm walking in the grace of God. What does predestination look to destiny? Where will he take me to and where am I going? That's got you. There you are.
आता मी आता कुठे आहे? मी वाचलो आहे. मी देवाच्या कृपेमध्ये चालत आहे. पूर्व नियुक्ती ही कशाकडे पाहते? अंतिम ठिकाणाकडे. तो मला कुठे घेऊन जाईल आणि मी कुठे जात आहे? आमेन. त्याने तुम्हाला घेतले आहे. तुम्ही तेथे आहात.
Now, let's read just a little farther. And then we'll have to close pretty shortly.
आता थोडे अजून पुढे वाचूया आणि थोड्याच वेळात आपण बंद करूया.
According as he chose us in him before the foundation of the world, that we should be holy without blame before him in love, having predestinated us unto the adoption predestinated unto the adoption of children by Jesus Christ to himself according to the good pleasure of his will.
त्याप्रमाणे जसे त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला त्याच्यामध्ये निवडून घेतले अशासाठी की आपण त्याच्या समक्षतेत पवित्र निर्दोष असे प्रेमामध्ये असावी. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमिले.
What did he do? He by foreknowledge foresaw us, knowing that he was a Savior, self-existence. There was no angels, no nothing, just God Elohim, the self-existence one, nothing but him alone.
त्याने काय केले? त्याने पूर्व ज्ञानाने आपल्याला अगोदरच पाहिले हे जाणत असता की तो एक मुक्तीदाता स्व अस्तित्व असलेला आहे. तेथे देवदूत किंवा काहीही नव्हते, केवळ देव एला एलोहिम एक स्व अस्तित्वात असलेला, त्याच्या एकट्या व्यतिरिक्त काहीही नव्हते.
But in him was a savior.
Amen.
Well, what's he going to save? There's nothing lost. Knowing that, then he knew that this great attribute in him would project something out yonder that he could save.
परंतु त्याच्यामध्ये एक मुक्तीदाता होता असे काहीच नव्हते जे हरवले होते. बरे, मग तो काय मुक्त करील? हे माहीत असताना त्याला माहीत होते की त्याच्यातील हा चांगला गुण विशेष त्याच्यातून काहीतरी तयार करील जे तो पुढे जाऊन मुक्त करू शकेल.
Then when he did that, by foreknowledge he looked down and he saw every one that would accept it.
आणि जेव्हा ते झाले त्याच्या पूर्वज्ञानाने त्याने पुढे पाहिले आणि जो कोणी त्याचा स्वीकार करणार त्या प्रत्येकाला पाहिले.
And then by doing so, he said, to save that, the only way I can do it will be come down myself and be made flesh and take the sin of the man upon him and die for him, that I might be the one that's worshipped, because he is God, the object of worship.
आणि हे करताना तो म्हणाला, त्याला वाचविण्यासाठी एकच मार्गाने मी हे करू शकेन, आणि तो म्हणजे मी स्वतः खाली जाऊन रक्त मासाचे बनून मनुष्याचे पाप माझ्यावर घेईन आणि त्याच्यासाठी प्राण देईन की जेणेकरून माझी उपासना केली जाईल, कारण तो देव आहे, उपासना केली जावी असा.
Then he came down and taken upon himself, and while he did that, that he might save you who wants to be saved. Do you see what I mean?
नंतर तो खाली आला आणि स्वतःवर घेतले, आणि त्याने जेव्हा असे केले त्याने असे अशासाठी केले की त्याला तुम्हाला वाचविता यावे. तुम्ही जे वाचू इच्छिता मला काय म्हणायचे आहे तुम्ही पाहता काय?
By foreknowledge, the infinite God, who knew all things, saw the Lamb, and he slayed the Lamb before the foundation of the world, and he put your name on the Lamb's book of life.
ज्याला सर्व गोष्टी माहित होत्या त्या अनंत देवाने आपल्या पूर्वज्ञानाने कोकरा पाहिला आणि त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी कोकरा वधला आणि त्याने तुमचे नाव वधलेल्या कोकऱ्याच्या पुस्तकात लिहिले.
And he seen the deceitfulness of Satan, what he would do, so he put your name on there.
त्याने सैतानाचे कपट पाहिले की तो काय करणार आहे, म्हणून त्याने तुमचे नाव त्यावर टाकले.
And he said that the Antichrist would be so religious, so good, yes, such a fine fellow,
yes,
such a smart man, yes, such a religious man, that he would deceive, yes, the very elected, yes, if it was possible.
आणि त्याने म्हटले ख्रिस्त विरोधक हा इतका धार्मिक असेल, इतका चांगला असेल, इतके सुरेख व्यक्ती, इतका चलाक मनुष्य, इतका धार्मिक मनुष्य असेल की शक्य झाल्यास तो निवडलेल्यांस फसवील.
But it isn't impossible, because their names were foreordained before the foundation of the world. By election he chose them, and by predestination they know where they are going.
परंतु हे अशक्य आहे, कारण त्यांची नावे जगाच्या स्थापनेपूर्वी पूर्वनियोजित केली होती. निवडीद्वारे त्याने त्यांना निवडले आणि पूर्वनियुक्तीद्वारे त्यांना माहीत आहे ते कुठे जात आहेत, तेथे तुम्ही आहा.
Now, who could doubt that? That's what Paul said. That's Paul's scripture. That's Paul's writing. That's what he taught his church. The church, positionally, before the foundation of the world.
आता यावर कोण संशय करू शकेल? हेच पौलाने सांगितले. हे पौलाचे वचन आहे, हे पौलाचे लिखाण आहे. त्याच्या मंडळीला त्याने हेच शिकविले, जगाच्या स्थापनेपूर्वी मंडळीची जागा.
When God in his labor pain was bringing forth you, knowing what you would do, he positionally placed you into his own body.
Amen.
To be a housewife, to be a farmer, to be a preacher, to be a prophet, to be this or to be that. He placed you positionally.
तुम्हाला तयार करण्यासाठी जेव्हा देव त्याच्या प्रसूती वेदनेत होता, तुम्ही काय करणार आहात हे ठाऊक असताना त्याने तुम्हाला एक गृहिणी, एक शेतकरी, एक प्रचारक, एक संदेष्टा, एक हा किंवा एक तो असे स्वतःच्या शरीरात स्थानापन्न केले.
Then, when we have come from the garlic lands of Egypt through sanctification and baptized into the promised land, for the promise of God is the Holy Ghost.
मग जेव्हा आपण पवित्र करणाने लसुणाचा देश मिसर येथून बाहेर आलो आणि वचनदत्त देशात बाप्तिस्मा घेतला, कारण पवित्र आत्मा हे देवाचे अभिवचन आहे.
Ephesians 4:30 says, "Grieve not the Holy Spirit of God, whereby you are sealed until the day of your redemption."
इफिस करास पत्र 4:30 सांगते, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, ज्याच्या योगे तुम्ही तुमच्या मुक्तीच्या दिवसापर्यंत मुद्रित झाला आहात.
Then God having predestinated the church, he said, "In all the peoples there will be millions times millions that will walk very religious and be deceived."
मग देवाने त्याची मंडळी पूर्वनियुक्ती केली असताना म्हणाला, आणि सर्व लोक 10 लाख वेळा 10 लाख इतके लोक अतिशय धार्मिक असतील आणि फसविले जातील.
The only ones that will not be deceived will be those that have come over into the promised land, who before the foundation of the world had their names put on the Lamb's book of life and come over into the promised land and enjoying it.
जे फसविले जाणार नाही ते केवळ तेच असतील जे वचनदत्त देशात आले आहेत, ज्यांची नावे जगाच्या स्थापनेपूर्वी कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात घातली गेली आणि ते वचनदत्त देशात आले असून तेथे आनंदात आहेत.
Many people are afraid you're going to act funny. Many people are afraid the Holy Ghost will make you do something you'll be ashamed of people.
अनेक लोक घाबरतात की ते मजेदार वागतील. अनेक लोक घाबरतात की पवित्र आत्मा तुम्हाला असे काहीतरी करायला लावील की तुम्हाला लोकांची लाज वाटेल.
Many people are afraid they'll cry and their sweetheart will see them crying. Or mama or your neighbor or your boss will see you.
अनेक लोक घाबरतात की ते रडतील आणि त्यांचा प्रियकर्त्यांना रडताना पाहिल, किंवा आई किंवा शेजारी किंवा तुमचा बॉस तुम्हाला पाहिल.
Let me tell you about a man one time before closing. That was a man named David. And when the ark of God had been down in the Philistine land and they come across pulled by ark, old oxes are pulling them.
बंद करण्यापूर्वी मला तुम्हाला एका मनुष्याविषयी सांगू द्या. दाविद नावाचा एक मनुष्य होता आणि जेव्हा देवाचा कोश पलिस्टॅनच्या देशात होता आणि तो कोश खेचत पलीकडे आणला आणि एक म्हातारा बैल तो कोश खेचत होता.
When David saw that ark coming, he had a little gown on him. He ran out there and kicked his feet in the air and jumped around and screamed and jumped and danced and jumped and danced. And him the king of Israel.
आणि जेव्हा दाविदाने कोश येताना पाहिले त्याच्या अंगावर केवळ एक छोटा झगा होता. तो धावत तेथे गेला, त्याने त्याचे पाय हवेत उडविले आणि त्याभोवती उड्या मारू लागला आणि नाचू लागला आणि उड्या मारू लागला आणि नाचू लागला आणि तो इस्रायलाचा राजा.
And his wife looked out of a window and saw him acting so strange, she despised him. Why, she must have said the idiot. Look at him out there, the way he's acting, throwing his feet up in the air, jumping around and acting like that. Why, he must be crazy.
आणि त्याच्या पत्नीने खिडकीतून बाहेर पाहिले आणि तिला दिसले की तो खूप विचित्र वागत आहे. तिने त्याला तुच्छ मानले. का? तिने म्हटले असेल, तो मूर्ख, तिथे बघा त्याच्यावर तो कसा वागत आहे, त्याचे पाय हवेत उडवत आणि सभोवती उड्या मारत आहे, असा वागत आहे का? बहुतेक तो वेडावला असावा.
And that night when she come in, she said, in words like this, "Why, you've embarrassed me. Why, you the king, my husband, out there doing like that, acting like that.
आणि त्या रात्री जेव्हा तो आत आला तिने अशा शब्दांत म्हटले, तू मला लज्जास्पद केलेस, तू एक राजा, माझा पती, तेथे बाहेर का तसे करत होता आणि तसा वागत होता.
David said, tomorrow I'll do better than that. Yes, sir. He said, don't you know I was dancing unto the Lord?
David म्हणाला, उद्या मी त्याहून अधिक चांगले करीन. होय महाशय, तो म्हणाला, तुला माहित नाही काय, मी प्रभूसाठी नाचत होतो.
He crossed over. He was in the land of the promise. He lost all self-styles and muck of the world. He was so happy to know that the ark was coming into his own city.
त्याने पार केली, तो वचनदत्त देशात होता. त्याने सर्व स्वशैली आणि जगाची घाण गमावली होती. कोष त्याच्या स्वतःच्या नगरात येत होता, त्यामुळे तो खूप आनंदी होता.
No, I'll tell you, some people's afraid to receive the Holy Ghost, afraid that they might speak with tongues. They're afraid that somebody would say, now he's one of them tongues guys.
आणि ओ, मी तुम्हाला सांगतो, काही लोक पवित्र आत्मा स्वीकारण्यास घाबरतात. ते भीतात की ते कुठे अन्य भाषेत बोलतील. ते घाबरतात की कोणीतरी म्हणेल, आता तोही त्या अन्य भाषा बोलणाऱ्यापैकी एक आहे.
They're afraid to come to the church to be baptized in the name of Jesus Christ because they're ashamed of it. Oh.
ते चर्चमध्ये येऊन येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेण्यास भीतात, कारण त्याची त्यांना लाज वाटते. ओ,
Somebody said I'd have to recall my tapes because I'd preached it, been baptized in the name of Jesus Christ. I ain't recalling them, I'm making more.
Amen.
That's right.
Amen.
That's making more.
कोणीतरी म्हटले, मला माझ्या ध्वनिफिती मागे घ्याव्या लागतील, कारण मी येशू ख्रिस्ताच्या नावातील बाप्तिस्म्याबद्दल प्रचार केला होता. मी त्या मागे घेणार नाही, मी अधिक बनवतोय. ते बरोबर आहे की अधिक बनवतोय.
That is the Bible. If they don't like what we did yesterday, this was what we're going to do tomorrow. That's the thing to do. Just keep on going. There's no end to it because it is of the Lord. It's God.
ते बायबल आहे. जर आपण जे काल केले ते त्यांना आवडत नसेल, तर आपण उद्या काय करणार ते पहा. तेच करणे आहे. पहा, केवळ पुढे जात रहा, त्याला कुठेच अंत नाही, कारण ते प्रभूपासून आहे, तो देव आहे.
You know what God did? God looked down out of the heaven and he said, David, you are a man after my own heart.
Amen.
तुम्हाला माहित आहे देवाने काय केले? देवाने स्वर्गांतून खाली पाहिले, त्याने म्हटले, दावीद, तू माझ्या मनासारखा एक मनुष्य आहेस.
David wasn't ashamed. He was a servant of the Lord. He loved the Lord. And he was so happy, so overjoyed, though he didn't think about human prestige.
दाविदाला लाज वाटत नव्हती. तो प्रभूचा सेवक होता, त्याचे प्रभूवर प्रेम होती, आणि तो इतका आनंदी, इतका उल्लासित झाला की त्याने मनुष्याच्या प्रतिष्ठेची पर्वा केली नाही.
You see, as I said in my sermon this morning, we are so much afraid that we want a Saul to teach us. We want a Saul from some seminary to tell us how we must do our religion and how we must do it.
तुम्ही पहा, जसे मी आजच्या सकाळी माझ्या संदेशात म्हटले, आपण इतके भित्रे आहोत की आपल्याला शिकविण्यासाठी एखादा शॉल हवा आहे, आपल्याला एखाद्या सेमिनरीतला एखादा शॉल हवा आहे, ज्याने आपल्याला आपण आपला धर्म कसा पाळावा आणि कसे करावे हे सांगावे.
That is on the other side of the Jordan. This side the Holy Spirit leads. Over here you're out of that muck. Over here you don't care what they think.
हे यार्देनेच्या दुसऱ्या बाजूला आहे. या बाजूला पवित्र आत्मा नेतृत्व करीतो. इथे तुम्ही त्या घाणींतून बाहेर आहात. इथे तुम्ही ते काय विचार करतात याची पर्वा करीत नाही.
Over here you're dead and your life is hid in Christ and sealed by the Holy Ghost. You don't care. You're living in Canaan. You can stand good corn. You're a new creature in Christ Jesus. You're bound for the promised land.
येथे तुम्ही मृत आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्तामध्ये पूर्णपणे लपलेले आहे आणि पवित्र आत्म्याने मुद्रित आहात. तुम्ही पर्वा करीत नाही. तुम्ही कनानात राहत आहात. तुम्ही उत्तम प्रतीचे धान्य असे उभे राहा. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती आहात. तुम्ही वचन दत्त देशासाठी बांधलेले आहात.
I remember standing yonder, Brother Collins, some 30 years ago, when this church wasn't built yet, there's a little tent meeting sitting here on the corner, my first meeting.
मला आठवते पलीकडे उभा असलेला भाऊ कॉलिन्स, अंदाजे 30 वर्ष अगोदर जेव्हा हे चर्च बांधले गेले नव्हते, ती एक तंबू मधील सभा होती इथे कोपऱ्यात. ती माझी पहिली सभा होती.
आज प्रीचिंग द सेम गॉस्पेल, सेम थिंग, द अनसर्चेबल रिचेस ऑफ क्राइस्ट, वॉटर बॅप्टिझम इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट, believing every word to be the truth, baptism of the Holy Ghost, divine healing, the powers of God, just like I preach it now. Never varied one inch from any of it.
मी हेच शुभवर्तमान प्रचार करीत होतो. हीच गोष्ट, ख्रिस्ताची अनाकलनीय संपत्ती, येशू ख्रिस्ताच्या नावामधील पाण्याचा बाप्तिस्मा, प्रत्येक वचन खरे आहे असा विश्वास करणे, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा, दैवी आरोग्य, देवाची सामर्थ्ये, तसेच जसे मी आता प्रचार करतो त्याहून एक इंच देखील वेगळे नाही.
God reveals more of it to me, so as he reveals it, I just keep bringing it on. He never takes away from what has been, he just keeps adding more on to it.
देवाने मला त्यांतील काही गोष्टीचे जास्त प्रकटीकरण दिले आहे आणि मग जसे तो मला प्रकट करतो मी ते पुढे आणतो. जे काही आहे त्यांतून मी काहीच काढत नाही, तो केवळ त्यात भर घालत राहतो.
I stood down there when about 500 people stood on the banks, singing on Jordan's stormy banks, I stand and cast a wishful eye to Canaan's fair and happy land where my possessions lie.
मी तिथे खाली उभा होतो जेव्हा जवळजवळ 500 लोक किनाऱ्यापाशी उभे होते आणि गात होते, यार्देनेच्या वादळी किनाऱ्यावर मी उभा आहे आणि माझे आशावादी डोळे कनानाच्या चांगल्या आणि आनंदी प्रदेशाकडे लागले आहेत जेथे माझ्या मालकीच्या वस्तू आहेत.
When shall I reach that healthful shore and be forever blessed? When shall I reach and be my father's and forever rest?
केव्हा मी त्या हितकारक किनाऱ्याकडे पोहोचेन आणि कायमचा आशीर्वादित होईन? केव्हा मी पोहोचेन आणि माझ्या पित्याच्या आणि कायमचा विश्रांती पावेन?
When they begin to sing that, I was taking a boy out into the river to baptize him out there into the name of the Lord Jesus.
जेव्हा ते गात होते तेव्हा मी एका मुलाला नदीमध्ये त्याला प्रभू येशूच्या नावामध्ये बाप्तिस्मा देण्यासाठी घेऊन जात होतो.
I said, Heavenly Fathers, I bring this boy to you upon his confession, just a boy myself. Got the pictures of it at home. I said, when I baptize him with water, Lord, upon his confession, in the name of Jesus Christ, the Son of God, you fill him with the Holy Ghost.
मी म्हणालो, पित्या, मी या मुलाला त्याच्या कबुलीप्रमाणे येथे आणलेले असताना त्यावेळी मी केवळ एक तरुण मुलगा होतो. माझ्याकडे घरी त्यावेळीची छायाचित्रे आहेत. मी म्हणालो, प्रभू, जेव्हा मी त्याला त्याच्या कबुलीप्रमाणे देवाचा पुत्र येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा देत आहे, तू त्याला पवित्र आत्म्याने भर.
About that time something let out a whirling, here it come whirling down. The bright morning star stood there.
आणि त्याचवेळी कशाने तरी भोवरा पडला आणि ते भोवऱ्यांतून खाली आले. तो तेजस्वी आणि सकाळचा तारा तेथे उभा राहिला.
There stood that light that you see right there on the picture. There it stood, it went around the world, way up in Canada and around. The set of mystic light appears over a local Baptist minister while he's baptizing.
तेथे तो प्रकाश उभा राहिला जो तुम्हाला त्या चित्रामध्ये दिसतो. तेथे तो उभा राहिला, तो जगभर गेला, वर कॅनडा आणि सभोवती. त्यांनी म्हटले, एक बॅप्टिस्ट सेवक बाप्तिस्मा देत असताना एक रहस्यमय प्रकाश त्याच्यावर दिसला.
A few days ago when Dr. Lamza come to me and never know nothing about that and brought me a picture which brother's got it there with him now. If you got that picture, if you got the Bible with you laying there, it's in your book. All right?
काही दिवसांपूर्वी जेव्हा डॉक्टर लामसा माझ्याकडे आले आणि त्यांना याविषयी काहीच माहिती नव्हते आणि त्यांनी एक छायाचित्र आणले जे भावाकडे मिळाले होते, आता त्याच्याजवळ आहे. तुझ्याकडे ते चित्र आहे काय? तुझ्याकडे ते बायबल आहे काय? तेथे पडलेले ते तुझ्या पुस्तकामध्ये आहे? ठीक आहे.
There was a picture of the old ancient Hebrew sign of God, just exactly that existed in the days of Job before the Bible was ever wrote.
तेथे देवाचे जुने प्राचीन इब्री चिन्हांचे एक चित्र होते, अगदी तेच जे योबाच्या दिवसांत होते, बायबल लिहिले गेले त्यापूर्वीचे.
God in his three attributes, not three gods, one God in three attributes. Father, Son, and Holy Spirit, three offices that God worked into. Not three gods, three attributes, and there it was.
देव त्याच्या तीन गुण विशेषांमध्ये, तीन देव नव्हे, एक देव तीन गुण विशेषांमध्ये, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, तीन कार्यालय ज्यामध्ये देव कार्य करतो, तीन देव नव्हे, तीन गुण विशेष, आणि तेथे ते होते.
That great man, Dr. Lamb's, the translation of the Lamb's of Bible, when he said that morning, when I told him that, I said, what's that sign? He said, that's God's ancient sign in the Hebrew, God, one God in three attributes.
जेव्हा तो उत्तम मनुष्य डॉक्टर लामसा, लामसा बायबलचे भाषांतर, जेव्हा त्या सकाळी तो म्हणाला, जेव्हा मी त्यांना म्हटले की मी म्हटले ते चिन्ह काय आहे, ते म्हणाले ते इब्रीमध्ये देवाचे प्राचीन चिन्ह आहे, देव, एक देव तीन गुण विशेषांमध्ये.
I said, such as Father, Son, and the Holy Ghost. He stopped and he set his cup of coffee down. He looked at me. Gene, I believe you was there. Leo. Said, you believe that? I said, with all my heart.
मी म्हटले, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा असे का? ते थांबले आणि त्यांनी त्यांचे कॉफीचे कप खाली ठेवले. त्यांनी माझ्याकडे पाहिले. जीन, मी विश्वास करीतो, तू तेथे होतास. लिओ, त्यांनी म्हटले, तुम्ही यावर विश्वास करता काय? मी म्हटले, माझ्या पूर्ण हृदयापासून.
He said, last night, standing in your meeting, Brother Branham, I've seen that discernment. I've never seen it before in America, in my land.
ते म्हणाले, भाऊ ब्रॅनम, कालच्या रात्री तुमच्या सभेत उभे असताना मला ती पारख मिळाली. मी ती अगोदर कधीही माझा देश अमेरिका येथे बघितली नाही.
He said, these American people don't even know the Bible. Only thing they know is their denomination. They don't even know where they're standing. Said they don't know nothing.
त्यांनी म्हटले, या अमेरिकी लोकांना बायबल सुद्धा ठाऊक नाही. एकच गोष्ट त्यांना माहीत आहे, ती म्हणजे त्यांचे संप्रदाय. ते कुठे उभे आहेत हेही त्यांना माहीत नाही.
He said, but when I stood there last night, I said, now, Brother Gene, I say this with reverence and love and such. He said, I said, that must be a prophet.
त्यांनी म्हटले, पण जेव्हा मी कालच्या रात्री तेथे उभा राहिलो, म्हणाले, मी म्हणालो, आता भाऊ जैन, मी हे केवळ आदर आणि प्रेमाने हे म्हणत आहे. ते म्हणाले, मी मनात म्हटले, तो नक्कीच संदेष्ट असावा.
But when I see that you believe that Father, Son, and Holy Ghost was no three gods, it was attributes, then I know that you are a prophet of God, or it wouldn't be revealed to you like that. He said, that's a perfect sign.
पण जेव्हा मी पाहतो की तू विश्वास करतो की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे तीन देव नाहीत, ते गुण विशेष आहेत, तेव्हा मला माहीत आहे की तू देवाचा एक संदेष्ट आहेस, नाहीतर हे तुला अशा प्रकारे प्रकट केले गेले नसते. ते म्हणाले, ते एक परिपूर्ण चिन्ह आहे.
I am not the oneness. I believe in God being the almighty God, and the three attributes are only three offices that the one God lived in.
म्हणाले, मी कधीच, म्हणाले, तू वननेस मधला नाहीस काय? मी म्हटले, नाही श्रीमान, मी वननेस मधला नाही. मी देव हा सर्व समर्थ देव आहे यावर विश्वास करतो. आणि तिने गुण विशेष ही फक्त तीन कार्यालये आहेत ज्यामध्ये तो एक देव राहतो.
He said, bless your heart. He said, someday you'll pour your blood upon the earth for that. But said, prophets always die for their cause. And I said, so let it be if it pleases my Lord. The translation of the Lamb's the Bible.
ते म्हणाले, तुझे हृदय आशीर्वादित असो. त्यांनी म्हटले, एके दिवशी तू त्यासाठी तुझे रक्त पृथ्वीवर सांडशील. पण म्हणाले, संदेश नेहमी त्यांच्या हेतूसाठी मरतात. आणि मी म्हटले, जर हे प्रभूला संतोषकारक असेल तर मग तसेच असो. लामसा बायबलचे भाषांतर.
Oh, it is so true. How many times did I say to this church, as Samuel said before they chose Saul, before you go out and join some denomination now and get yourself all tied up in some kind of a religion, why don't you let the Holy Spirit lead you?
Oh, हे खरोखर पूर्ण सत्य आहे. मी किती वेळा जसे समुएलाने सांगितले त्यांनी शौलाची निवड करणे अगोदर, जसे मी या मंडळीला सांगतो, तुम्ही बाहेर जाऊन एखाद्या संप्रदायामध्ये सामील होऊन एखाद्या प्रकारच्या धर्मामध्ये बांधले जाणे अगोदर तुम्ही पवित्र आत्म्याला तुमची आघाडी का करू देत नाही?
Why don't you take God for your leader?
Yes.
Let him bless you and forget about your denomination.
Yes.
Now, I'm not saying don't belong to any denomination, a church. You belong to anyone you want to. That's up to you.
तुम्ही तुमच्या संप्रदायाला विसरून आणि देवाला तुमचा नेता म्हणून स्वीकारून त्याला तुम्हाला आशीर्वादित का करू देत नाही? आता मी सांगत नाही की तुम्ही कोणत्या सांप्रदायिक मंडळीमध्ये सामील होऊ नका. तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या एकाला जाऊन मिळा. हे तुमच्यावर आहे.
But I'm telling you, as an individual, you let the Holy Spirit lead you. You read the Bible and what the Bible says do, you do it. God bless you.
पण मी तुम्हाला एक व्यक्तिगतरित्या सांगत आहे, तुम्ही पवित्र आत्म्याला तुमचे नेतृत्व करू द्या. तुम्ही बायबल वाचा आणि जे बायबल करण्यास सांगते ते तुम्ही करा. देव तुम्हाला आशीर्वाद देव.
And I've waited a long time. I wonder if there's any here that want to come through the prayer line to be prayed for. If they are, would they raise their hands?
आणि आता मी खूप वेळ थांबलो. मला माहित नाही येथे कोणी असे आहेत ज्यांना प्रार्थनेच्या रांगेत येऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे, आणि असतील तर ते त्यांचे हात वर करतील का? फक्त
1, 2, 3. All right. You all come right up here and stand here then if you wish to at this time we'll have prayer and then I don't want you to leave yet. I want to officially do something else here just before we close.
1, 2, 3 ठीक आहे. मग तुमची इच्छा असेल तर तुम्ही या वेळेला पुढे येऊन येथे उभे रहा आणि आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू आणि नंतर आपण तुम्ही एवढ्यात जावे असे मी इच्छित नाही. आपण बंद करण्या अगोदर मला अधिकृतपणे अजून काहीतरी करायचे आहे.
How many likes the study of the book of Galatians? Ephesians.
Yeah.
Now, Wednesday night, we're going to go into the seal. And then on next Sunday morning, we're going into the positionally placing the church.
किती जणांना गलतीकरास पत्राचा अभ्यास आवडतो? ओ, माझं मत इफिसकरास पत्राचा. आता बुधवारी रात्री आपण शिक्क्यावर अभ्यास करणार आहोत आणि नंतर पुढच्या शनिवारी आपण मंडळीला स्थानापन्न करणे यावर बघणार आहोत. ओ, जर कदाचित ओन त्यावर या बुधवारी रात्री बघणार आहोत. तुम्ही जे जेफ मधील लोक आहात तुमच्यासाठी मंडळीला जिकडे तिचे स्थान आहे तिथे स्थानपन्न करणे प्रत्येक जणाला.
How we're called by the adoption. God has adopted us unto the sons. We are sons by birth, adopted and positionally placed by the Holy Spirit.
आपल्याला कसे दत्तकपणाने बोलाविले गेले आहे, देवाने आपल्याला पुत्र असे दत्तक घेतले आहे. आपण जन्मापासून पुत्र आहोत, पवित्र आत्म्याद्वारे दत्तक घेऊन स्थानापन्न केलेले असे.
Look, they were ever one Hebrews when they crossed the river, but Joshua divided the land and gave each one his land according to the utterance of his mother at the birth where the Holy Spirit told him.
पहा, जेव्हा त्यांनी ती नदी पार केली तेव्हा ते प्रत्येक जण इब्री होते, परंतु यहोशवाने ती जागा वाटली आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या आईने जसे त्यांच्या जन्माच्या वेळी पवित्र आत्म्याच्या सांगण्यावरून जेथे सांगितले त्याप्रमाणे ती दिली.
Look at Jacob when he was dying, a prophet, blinded, pulled his feet up into the bed, said, Come forth, you sons of Jacob, and I'll tell you where you'll be at the last day.
याकोबाकडे पहा, जेव्हा तो मरणास टेकला होता एक संदेष्टा अंध झालेला आपले पाय बिछाण्यात वर करून म्हणाला, याकोबाच्या मुलांनो पुढे या आणि तुम्ही तुमच्या शेवटच्या दिवसात कुठे असाल ते मी तुम्हाला सांगतो.
Oh, I know I may seem strange. The people may seem strange, but oh, if you only knew the assurance, the burning in the heart.
Gauro, oh, mala mahit ahe, kadachit mi vichitra vaten. लोक विचित्र वाटतील, पण ओ जर तुम्हाला केवळ हे माहीत असते, ती खात्री हृदयामध्ये जळणे.
Come forth and I'll tell you where you'll be in the last days. And I can take that same scripture and take the map of where the Jews are sitting today and prove to you they're exactly on the same spot that Jacob said they'd be in the last days.
पुढे या आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही शेवटल्या दिवसांत कुठे असाल, आणि मी तेच वचन घेऊन आणि यहुदी लोक आज कुठे बसले आहेत याचा नकाशा घेऊन तुम्हाला हे सिद्ध करू शकेन की ते अगदी बरोबर त्याच जागी आहेत जिथे याकोबाने सांगितले होते की ते शेवटल्या दिवसात असतील.
And they never did, they haven't been on that spot until they returned since May the 7th, 1946, yeah, the night the angel of the Lord appeared to me up here and said for this mission.
आणि 7 मे 1946 च्या रात्री अगोदर ते पूर्वी कधीच त्या जागी नव्हते. तीच रात्र जेव्हा देवाचा दूत मला तिथे वर दिसला आणि त्याने मला या मिशन बद्दल सांगितले.
Now I can show you that when they come back into the new land, they struck exactly the spots where Jacob said they would be sitting, and there they are sitting there today.
Glory to
God. Oh, my, oh, my. We're one day near home is all.
आणि मी तुम्हाला हे दाखवू शकतो की जेव्हा ते या नवीन प्रदेशात आले तेव्हा ते अगदी बरोबर त्याच जागी आदळले जेथे याकोबाने म्हटले होते की ते बसतील, आणि तेथेच ते आज बसले आहेत. ओ ओ अरे बाप रे, अरे बाप रे. आपण घराच्या एक दिवस अजून जवळ आलो आहोत. बस
यू डिअर पीपल, यू आर सिक ऑर यू वुडंट बी स्टँडिंग देअर जस्ट टू बी स्टँडिंग. I'm your brother. I have a commission from God to pray for the sick.
तुम्ही प्रिय लोकांनो, तुम्ही आजारी आहात, नाहीतर तुम्ही येथे केवळ उभे राहण्यासाठी उभे नसते. मी तुमचा भाऊ आहे. मला देवाने आजाऱ्यांसाठी प्रार्थना करण्याची कामगिरी सोपविलेली आहे.
Not as my as I have power to heal, I do not, but I have power of prayer. As I said this morning, David didn't have nothing but a little slingshot. But he said, I know what it'll do with the power of God on it.
असे नाही, माझ्याकडे बरे करण्याचे सामर्थ्य आहे माझ्याकडे नाही, पण माझ्याकडे प्रार्थनेचे सामर्थ्य आहे. जसे मी आज सकाळी म्हटले, दाविदाकडे गोफणा ऐवजी दुसरे काहीच नव्हते, पण तो म्हणाला, मला माहीत आहे देवाच्या सामर्थ्याने हे काय करील ते पाहिले.
I only have a little prayer to offer for you and my hands to lay on you. But I know what faith in God will do. It's done for others, it'll do for you. You believe that now as you step right up. It's a little closer to the place.
माझ्याकडे केवळ तुमच्याकरिता अर्पिण्यासाठी छोटीशी प्रार्थना आहे आणि तुमच्यावर ठेवण्यासाठी माझे हात आहेत, पण मला माहित आहे की देवावरील विश्वास काय करील. त्याने दुसऱ्यांसाठी केले आहे, तो तुमच्यासाठी करील. तुम्ही जसे वर येथे जवळ येत आहात, तुम्ही याचा विश्वास करा.
Now I wanted to make this so efficient if I wouldn't ask my brother to come here and anoint him with oil. Will you do that, brother?
Yes, sir.
I'll ask the church if you'll bow in prayer.
आता मी विचार करतो हे अधिक कार्यक्षम व्हावे म्हणून मी माझ्या भावाला येथे पुढे बोलावून त्यांना तेलाने अभिषेक करायला सांगितले, तर भाऊ नेविल तुम्ही पुढे याल का. मी मंडळीला विनंती करतो की तुम्ही प्रार्थनेमध्ये आपली मस्तके झुकवा.
I remember last week when I was so sick with that old cast iron, I would just to give anything if somebody would have come by and laid hands on me. If I could have had somebody to come by that God had blessed and helped, I would so appreciate it.
आता लक्षात घ्या, मागील आठवड्यात मी जेव्हा त्या जुन्या एरेंडेल तेलामुळे आजारी असताना जर कोणी माझ्याकडे येऊन माझ्यावर हात ठेवले असते तर मी काहीही देण्यास तयार झालो असतो. जर माझ्याकडे कोणीतरी आले असते ज्याला देवाने आशीर्वाद देऊन मदत केली आहे तर मी त्याची दाद दिली असती.
यू ऑल फील टू नाव लाईक आय डिड देन. यू फील नाव यू वॉन्ट मी टू डू जस्ट लाईक आय वॉन्ट समबडी डू फॉर मी देन.
जसे मला त्यावेळी वाटत होते तसे तुम्हा सर्वांना आता वाटत आहे. जसे मला त्यावेळी कोणीतरी माझ्यासाठी करावे असे वाटत होते तसे मी तुमच्यासाठी आता करावे असे तुम्हाला वाटत आहे.
God forbid I ever shirk the job. Let me always, where I'm tired, where I'm weary, where I can hardly move one foot from the other, let me go. Because I'm going to meet every one of you again over in that land over there.
देव माफ करो जर मी कधी या कामासाठी टाळाटाळ केली असेल. मला नेहमी जरी मी थकलेला असलो, जरी माझी दमछाक झाली असेल, तरी मी जेमतेम एक पाय हलवू शकेन. एवढेच त्राण माझ्यात असतील तरी मला जाऊ द्या, कारण मी तुम्हा प्रत्येक जणाला पुन्हा तिथल्या त्या प्रदेशामध्ये भेटणार आहे.
Then you old women, older man, broken down, hair gray and falling away and falling to pieces like a rose that's opened up its little bud, shut off its petals, dropping away. You're just coming to pieces, aren't you? That's right.
मग तुम्ही म्हाताऱ्या स्त्रिया, म्हातारे मनुष्य, तुटले गेलेले, केस पांढरे होऊन गालात आहेत, आणि जसे एखादे गुलाब जे एखाद्या कळींतून फुलले होते आणि आता आपल्या पाकळ्या गाळत आहे, तसेच तुम्हीही तुकड्यांमध्ये पडत आहात, नाही का? हे बरोबर आहे. केवळ आणि एकच गोष्ट जिच्यासाठी तुम्हाला एकत्र राहायची आहे, ती म्हणजे देवाच्या महिमेसाठी, प्रकाशण्यासाठी.
So when the enemy has grabbed you now and run out, I'm coming with the slingshot of God, with the faith, with the gift that God gave me.
तर आता जेव्हा शत्रूने तुम्हाला पकडले आहे आणि थकवले आहे, मी देवाच्या गोफणासहित येत आहे, एका विश्वासासहित, एका दानासहित जे देवाने मला दिले आहे.
Here's what I said, so you'll understand it. I said, if Peter would just come in or some of them, don't say that, you don't have to pray for me.
हे बघा, येथे मी सांगितले की जेणेकरून तुम्हाला हे समजावे, मी सांगितले जर पेत्र मध्ये आला असता किंवा त्यांच्यातील कोणी एक, तुम्हाला माझ्यासाठी प्रार्थना करायची नाही.
Just come in like this and say, like to this woman, say, are you sister so-and-so? What's your name? Sister Harry? Say, you're Sister Harry. You're a believer, Sister Harry. You believe, you are a believer. And you see, you have rights to all the redemptive blessings.
फक्त याप्रमाणे या आणि म्हणा, जसे या स्त्रीने म्हणाले, तू अमुक अमुक बहीण आहेस का? तुझे नाव काय आहे? बहीण हॉवर्ड म्हणाली, तू बहीण हॉवर्ड आहे, तू एक विश्वासी आहेस. बहीण हॉवर्ड, तुम्ही विश्वासी आहात, तुम्ही विश्वासी आहात, तर मग तुम्ही पहा, तुम्हाला सर्व मुक्तीच्या आशीर्वादाचे अधिकार आहेत. नंतर मी म्हणतो, बहीण हॉवर्ड, सर्व काही ठीक होईल, आणि ते निघून गेले. ओ कसे, मी म्हणालो, मी किंचाळेन, मी आरोळी मारीन. मी म्हटले, प्रभू असेच व्हायला हवे, असे व्हायला हवे. आणि मी विचार केला, बरे लोक तोच विचार करतात जेव्हा मी येऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, तर मग तेच आहे. तुम्हाला समजते मला काय सांगायचे आहे? बऱ्याचदा मी उभा राहून लोकांना घेऊन म्हटले आहे, ओ मौल्यवान बहिणी, तू यावर विश्वास करशील का? ओ तू यावर विश्वास करशील का? प्रभू हो, देवा, त्यांना यावर विश्वास करण्यास लाव, त्यांना यावर विश्वास करू दे. ओ कृपा करून तुम्ही आता याचा स्वीकार कराल का? ते आता नाही, मी ते पार केले आहे, मी ते पार करून दूर आलो आहे.
I say this, Sister Harriet, you believer? Yes, I am. All right, Sister Harriet, if you're a believer, you're heir to everything that God has.
मी केवळ म्हणतो, बहीण हॉवर्ड, तू विश्वासणारी आहेस का? होय मी आहे. ठीक आहे बहीण हॉवर्ड, जर तू विश्वासणारी आहेस, तर जे काही देवाचे आहे त्या सगळ्याचे तू वारीस आहेस.
While laying my hands upon her.
Jesus never said, pray for him. He said, just lay your hands on him.
That's right. Amen.
That's it. And she gets healed. She say everything will be all right, sister. And then go home and leave. God bless you.
आणि केवळ तिचा हात घेऊन पहा मी त्यावर विश्वास करतो, माझे हात तिच्यावर ठेवून मी बहीण हॉवर्डशी संपर्क साधतो. येशू ख्रिस्ताने कधीच म्हटले नाही त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्याने म्हटले फक्त तुमचे हात त्यांच्यावर ठेवा, मग एवढेच पुरे, ती बरी होते. ती बहीण हॉवर्ड म्हणू शकते सर्व काही ठीक होईल. मग तुम्ही घरी जाऊन बरे होऊ शकता. देव तुम्हाला आशीर्वादित करू.
Sister Andrew, you are a believer, aren't you? You're an heir to everything you
believe.
God be with you, Sister Andrew. You go home and be well. Jesus Christ will heal you.
Amen.
Tu bahin, bahin, Hampton, तू एक विश्वासणारी आहेस नाही का? त्याने दिलेल्या सर्वाची तू वारीस आहेस. देव तुझ्या बरोबर असो. बहीण हॅम्प्टन, आता तू घरी जा आणि बरी हो. येशू ख्रिस्त तुला बरे करील. तू बहीण स्लॉटर, तेच तू तीच आहेस जिच्यासाठी आम्ही इस्पितळात प्रार्थना केली. मग तू एक विश्वासणारी आहेस बहीण स्लॉटर. आम्ही जे काही मागतो त्याची एक वारीस बहीण स्लॉटर. तू जे मागितले आहे ते तुला मिळो आणि ठीक हो. देव ते तुला देईल.
Hallelujah.
May the Lord God give you, Jesus, exactly what you ask.
And in Jesus.
भाऊजीन, देव तुला देईल असा तू विश्वास करतो का? आणि जीन, तू जे मागितले बरोबर तेच देव तुला देऊ.
You are a believer. I know you. This is your husband. He's the one I prayed for over the phone that day. I always remember that.
मी तुला ओळखतो बहिणी, तू एक विश्वासणारी आहेस. मी तुला ओळखतो. ते तेथे तुझे पती आहेत. ते तेच आहेत ज्यांच्यासाठी मी त्या दिवशी फोनवरून प्रार्थना केली. मी नेहमी त्याची आठवण ठेवतो. तुलसा येथे सभेसाठी जाऊ शकला नाही, सभेमध्ये येऊ शकला नाही, आणि प्रभूने त्याला बरे केले आणि सभेमध्ये पाठविले.
What a Christian thing it is, sister. See, he was in process of us, so he stood for all of us.
तू दुसऱ्या कोणाची तरी प्रतिनिधी म्हणून उभी आहेस बहिणी. ही किती ख्रिस्ती गोष्ट आहे. पहिले तो सुद्धा प्रतिनिधी होता. तो आपल्या सर्वासाठी उभा राहिला.
Your believer had a right to everything that God promised.
Yes.
And his servant. And by the name of Jesus Christ, I give you what you ask.
तू एक विश्वासणारी आहेस आणि देवाने वचन दिलेल्या प्रत्येक गोष्टीवर तुझा अधिकार आहे. मी त्याचा सेवक आहे आणि येशू ख्रिस्ताच्या नावाने तू जे काही मागतेस ते मी तुला देतो. ये भाऊनील, देव तुला आशीर्वाद देव. तुझ्यासाठी मी खूपच चांगला राहिला आहे. तू एक विश्वासणारा आहे. मला माहीत आहे तू आहेस. मी विश्वास करतो की तू जे काही मागशील ते सर्व देव तुला देईल, कारण तू एक विश्वासणारा आहेस. आणि त्याचा सेवक म्हणून तुला माझ्या भावा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुला तुझे हृदय इच्छिते ते देतो. जा आणि त्याचा स्वीकार कर. देव तुला आशीर्वाद देऊ.
Sister Bruce, I know you. The little nurse who's at my back knew you. She used to be down there in the Motel J. J, Queen J or something like that. You stand for others. Watch your desire to live in Father. For yourself tonight.
बहीण ब्रूस, मी तुला ओळखतो. ती छोटी परिचारिका जिने माझ्या पाठीत रगडले, ती तुला ओळखत होती. ती तेथली आहे. मोटेल जे जे, ट्वीन जे जे असेच काही, त्याच्याजवळची. तू दुसऱ्यासाठी उभी राहतेस आणि आजच्या रात्री तुझ्या वडिलांसाठी. तुझी काय इच्छा आहे आजच्या रात्री तुझ्यासाठी?
Then the enemy has jerked you beyond the doctor's reach. But I'm coming at you for the slingshot. And in the name of Jesus Christ, I direct the slingshot, the arrow, the rock,
Jesus. Thank you, Lord.
And bring you back to God. Give that to you through Jesus Christ's name. Amen.
Thank you, Jesus.
मग शत्रूने डॉक्टरच्या आटोक्या पलीकडे हिसका दिला आहे, पण मी गोफण घेऊन तुझ्या मागे येत आहे आणि येशू ख्रिस्तच्या नावामध्ये मी गोफेनेचा बाण थेट त्या खड्ड्यावर मारतो जो मूत्रपिंडामध्ये अडथळा आणत आहे. तो तुला परत देवाकडे त्याच्या घरामध्ये आणील. आम्ही येशू ख्रिस्तच्या नावाने तुला मागितले आहे. आमेन.
You're hurting you in your side, low and on your left side. Do you believe that God will give it to you, sir?
Yes.
And it's his servant.
श्रीमान, तुम्ही या मनुष्याचे वडील आहात काय? तुम्ही विश्वासणारे आहात काय? तुमच्या डाव्या बाजूला खाली एक अंतर्गळ आहे. महाशय, तुम्ही विश्वास करता काय? देव तुम्हाला ते देईल आणि त्याचे एक सेवक म्हणून.
Lord, this hand perhaps has done many hard days work.
Yes.
Come here for a purpose, something to do. Give it the desire of his heart, Father, as I pray in Jesus' name that you will. Amen.
प्रभू, या हाताने कदाचित कठीण दिवसाचे काम केले असेल. येथे काहीतरी करण्यासाठी एका उद्देशाने आला असेल. पित्या, त्यांच्या हृदयातील इच्छा पूर्ण कर, जसे आम्ही येशूच्या नावाने प्रार्थना करतो की तू करशील. आमेन.
That hurting will stop you. I'm hurting down there and you'll be all right. God bless you.
Amen.
संशय करू नका. तो अंतर्गळ तुम्हाला त्रास देणे थांबवेल आणि तुम्ही एकदम ठीक व्हाल. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. भाऊ,
यू आर बिलीव्हर.
यू आर बिलीव्हर.
And you're heir to all these blessings.
I know. And I believe in your prayers, Brother Branham. I believe that God will heal me. I believe that he answers your prayers.
Thank you.
तू एक विश्वासणारी आहेस नाही का? तू एक विश्वासणारी आहेस आणि या सर्व आशीर्वादांची तू एक वारस आहेस. आभारी.
Father, I bring this my sister into the line of
God.
In the center of the power. And I'll bring her back to you from the enemy's clutch in the name of Jesus Christ. Amen. That's just the way it will be.
पित्या, मी माझ्या या बहिणीला अग्निखाली लक्ष्याच्या मधोमध आणतो आणि मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तिला शत्रूच्या ताब्यांतून तुझ्याकडे परत आणतो. आमेन. ते बरोबर याच प्रकारे होईल.
I pray for her. And a lung that would have to be taken out and should stoop the rest of her life.
फुफ्फुसाची शस्त्रक्रिया. हे प्रभू, ही तरुण स्त्री येथे उभी असताना ती अजूनही आपल्या तारुण्यात आहे. मी तिच्यासाठी प्रार्थना करीतो आणि एक फुफ्फुस जे बाहेर काढले जाईल आणि तिला आपले उरलेले आयुष्य वाकावे लागेल.
Nine, the fire of prayer, right at her. Lord, right straight to that lump.
Jesus.
I send this prayer in the name of Jesus Christ. May it strike that lump.
Amen.
In the name of Jesus
Christ. Hallelujah.
Amen.
I believe it. Thank you, Jesus.
तू आमचा पिता आहेस आणि मी प्रार्थनेच्या अग्नीचा नेम अगदी बरोबर तिच्यावर धरतो. अगदी सरळ त्या फुफ्फुसावर मी ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पाठवतो. ती त्या फुफ्फुसावर आदळून ते बरे करो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ही मी मागतो. आमेन.
And an heir to all God's blessings. Sister dear.
तू बहीण बहीण गिब्स बरोबर तुझे मस्तक माझ्यापासून वळवले आहे. बहीण गिब्स तू एक विश्वासणारी आहेस आणि देवाच्या सर्व कृपादानांची वारीस आहेस.
Lord, I bring her to you with this little sling that you give me. As you give David a sling to watch his father's sheep. And if an enemy coming after the sheep, he wasn't afraid. He grabbed up that little sling and went back to lions and bears. And he brought the sheep back.
प्रभू जसे तू दाविदाला त्याच्या पित्याची मेंढरी राखण्यासाठी एक गोफण दिले, त्याचप्रमाणे जे गोफण तू मला दिले आहे त्यासहित मी तिला तुझ्याकडे आणतो. आणि जर शत्रू त्या मेंढरांच्या मागे आला तो भीत नव्हता. तो ते छोटेसे गोफण घेऊन सरळ त्या सिंहाच्या आणि अस्वलाच्या मागे जाऊन ते मेंढरू परत आणतो.
I bring Sister Dirt back tonight. I snatch her from the hands of the enemy. She's your sheep. I'll bring her back to the fold. In the name of Jesus Christ.
ही एक विश्वासाची प्रार्थना आहे. तू मला सांगितले जर मी लोकांना विश्वास ठेवण्यास लावले आणि प्रामाणिक राहिलो मी आजच्या रात्री बहीण जर्कला परत आणतो. मी तिला शत्रूच्या हातांतून हिसकावितो. ती तुझे मेंढरू आहे. मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तिला पित्याच्या मेंढवाड्यात परत आणतो. आमेन.
I heir to all the blessings. Then, Father God, I aim this prayer tonight as from the sling of God for Sister Loan's high blood pressure.
बहीण लोबी उच्च रक्तदाब आणि तू एक विश्वासणारी आहेस. हो का बहीण लोबी सर्व कृपादानाची एक वारीस. मग पित्या देवा मी आजच्या रात्री या प्रार्थनेचा हेतू देवाचे ते गोफण म्हणून बहीण लोबीच्या उच्च रक्तदाबासाठी ठेवतो. आणि असे हो की पुढच्या वेळी जेव्हा डॉक्टर तो रक्तदाब घेईल तो तिच्यावर बघू आणि म्हणू तो आता ठीक आहे. तिला माहीत असेल ते कोणी केले. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी हे तिला देतो. आमेन.
I wish I had my danger. I will for yours.
होय मी इच्छा करीतो की जर माझे वडील आजच्या रात्री येथे असते तर मी त्यांच्यासाठी आता या क्षणी प्रार्थना केली असती. मी तुझ्या वडिलांसाठी सुद्धा करीन. मला समजते. स्वर्गीय पित्या ज्या मनुष्याने या मुलाचे पालन केले असे की हा मुलगा केवळ त्याच्यामुळे आजच्या रात्री या पृथ्वीवर आहे आणि त्याचा स्वतःचा मुलगा इच्छा करतो की त्याचा पिता परत आणला जावा. तो पलीकडल्या जगात पापामध्ये आहे मद्यपी आहे.
Oh Lord, I send this prayer with faith and strength and with all that I can throw it.
Yes.
This little pebble.
Amen.
In the name of the Lord Jesus, yeah. I sling it at that devil that's got that hand caught in her.
Amen.
And he comes safely to the fold in Jesus' name.
हो प्रभू, विश्वासाने आणि सामर्थ्याने आणि जे काही मी फेकू शकेन त्यासहित मी ही छोटीशी गारगोटी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पाठवितो. ज्या सैतानाने पलीकडे त्या गोष्टीने त्याला पकडले आहे त्याच्यावर मी ती गोफणाने मारतो आणि त्याने त्याला सोडून जावे आणि तो सुरक्षित मेंढवाडात येवो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन.
You have a desire to receive. You want to come into the land where all the promises are.
Yes, Jay.
तो मिळविण्याची तुमची इच्छा आहे. तुम्हाला अशा प्रदेशात यावयाचे आहे जेथे सर्व आश्वासने आहेत.
Now, Lord, this boy is just across the river, camped on the other side, and Jordan is swelling. And there's no way for him to cross except you make a way like you did for Joshua.
Amen.
आणि आता परमेश्वर हा मुलगा दुसऱ्या बाजूला मुक्काम करून नदीच्या पलीकडे गेला आहे आणि यार्दन भरलेली आहे आणि त्याच्याकडे नदी पार करण्यासाठी कोणताही मार्ग नाही. त्या मार्गाशिवाय जो तू बनवशील, ज्याप्रमाणे तू यहोशवा आणि इस्रायलसाठी मार्ग बनवला होतास.
Oh God, let me enter into this promised land, this promise.
आणि पित्या, मी तुझा सेवक म्हणून तुझ्याकडे मागतो. ओ देवा, आमच्या या मौल्यवान भावाचा या वचन दत्त देशात प्रवेश होऊ दे. हे वचन असा की
may he receive the promise of God, the Holy Ghost. Amen.
त्या दुसऱ्या बाजूला जेथे मी मागच्या एका रात्री गेलो होतो, मला विशेष अधिकार असू दे की मी त्याला घेऊन त्याच्या खांद्यावर हात टाकून सांगेन, माझ्या मौल्यवान भावा, हे कबूल कर. प्रभू, त्याला परमेश्वराचा आश्वासन दिलेला पवित्र आत्मा मिळो. आमेन.
Oh Lord, to this my gracious brother, this hand has been kind to me and has good things for me that untold of. He believes and has faith.
हे प्रभू, माझ्या या दयाळू भावासाठी हा हात जो माझ्यासाठी दयाळू राहिला आहे आणि माझ्यासाठी काही गोष्ट केल्या आहेत ज्या कधीही विदित करण्यात आल्या नाहीत, हा भाऊ विश्वास करतो.
And now an enemy tries to grab this, my friend, sugar. And he thinks that he can grab this boy. But I come after him.
Yes, Lord.
I'm coming to bring back your own, Lord.
Yeah.
I'm slinging this rock with a zero faith. In the name of Jesus Christ, I strike that sugar down to your
throat. Yes, Lord.
Bring back your own sheep to the fold, Father. In the name of Jesus.
परंतु मधुमेह जो त्या शत्रूपासून आहे आणि जो या मित्राला हिसकवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि जो शत्रू विचार करीतो की तो या मुलाला हिसकावू शकतो, पण मी त्याच्या मागे येतोय. प्रभू, मी हा दगड पूर्ण विश्वासाने गोफणीने फेकून तुझे स्वतःचे तुझ्याकडे परत आणण्यासाठी येतोय. येशू ख्रिस्तच्या नावाने त्या मधुमेहावर मी आघात करतो. माझ्या भावा, पित्या, तुझ्या मेंढरांना तुझ्या मेंढवाड्यात परत घेऊ नये. येशू ख्रिस्तच्या नावात मागतो. आमेन.
know that this overweight is, so the doctor says, is a thing that kills. Each pound overweight takes a year off. According to the insurance company. And she wants to live to the honor and praise of God.
Amen.
हे प्रभू, आमच्या बहिणीला हा स्थूलपणा ठाऊक आहे. जसे वैद्य म्हणतात, ही गोष्ट अशी आहे की जी जीव घेऊ शकते. विमा दिनदर्शिकेप्रमाणे प्रत्येक पाऊंड स्थूलता एक वर्ष कमी करते. आणि ही बहीण सन्मानाने व परमेश्वराच्या गौरवात जगू इच्छित आहे.
And she's been kind and considered a
trial. Oh, amen. Bless her.
She's went through many deep trials.
आणि येथे कोणताच वैद्य असा नाही की जो हे करू शकतो. पित्या परमेश्वरा, हे फक्त तुझ्या हातात आहे. आणि ही बहीण बेल यांचा खूप विश्वास आहे. आणि अशा संकटात तिने खूप दयाळूपणा आणि सामंजस्य दाखविले आहे. आणि अशा स्थितीत ती पुढे जात आहे. ती खूप अशा खोल संकटांतून पार गेली आहे. मी तिच्यासाठी आज रात्री तुझ्याकडे येतो प्रभू. तो जो शत्रू पलीकडे उभा आहे त्याच्याकडे मी तुझ्या नावाने येत आहे. साधेल तो अचूकपणा लक्ष करून.
At this enemy that's got her, may it scatter him and run him away from her, and she'll be able to be restored back to the shady green pastures.
Yes,
and
amen.
Still water through Jesus Christ. Amen. She'll be, Sister Bell, just going out.
प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तो विश्वासाचा खडक त्या शत्रूच्या दिशेने फेकून देतो ज्याने तिला घेरले आहे. प्रभु त्याचे तुकडे करतो आणि त्याला तिच्यापासून हाकलून देतो. ती हिरव्या कुरणाप्रमाणे आणि संत पाण्याप्रमाणे पुन्हा स्थापित हो. ख्रिस्त येशूच्या नावाने मागतो, आमेन. तुमच्या इच्छेप्रमाणे होईल. सिस्टर बेल, फक्त विश्वास धरा.
And he's blessed me so much. And I love him better every day of my life. I know I was right with the Lord. I tell you, if this ain't the Holy Ghost I've got, I'm still on the altar for everything he's got for me. And I'm going to die on the altar. That's what I want to do. And I'm dying on the altar for Jesus. And I'll tell you what I want you to do. You don't know, it took his whole family in with him, and I want my whole family. You know I want my loved ones saved.
Your children.
And
yes,
my right. Children.
Yes,
and
my, yes sir.
Well, you know all that. You prayed for it.
Bahin Spencer, मला नक्कीच माहित आहे बहिणी. मी विश्वास ठेवतो बहीण स्पेन्सर. आमेन, आमेन. प्रभू या बहिणीने मागितल्याप्रमाणे तू तिला दे. मी जाणतो. होय बाईसाहेब, होय श्रीमान, मला माहित आहे. होय. आपण सर्व बहीण स्पेन्सरशी परिचित आहात आणि जाणतो की कशा प्रकारे ती आणि भाऊजेस कठीण परिस्थितीत कसे काय या चर्चमधून खाली येऊन पोहोचले आहेत.
You go back to that lovely young girl again, just to the young boy. God promised you.
जेव्हा मी दुसऱ्या बाजूला पार करून जाईन तेव्हा ते अशा प्रकारे धडपड करीत नसणार. ते तरुण असतील. ओ भाऊ जेस, जर मी केवळ, तुला माहीत आहे आणि मग तुम्हाला सर्वांना माहीत आहे कसे, फक्त त्या छोट्याशा पलीकडे तू पुन्हा सुंदर मुलगी होशील. आणि भाऊ जेस, तरुण मुलगा, देवाने तुम्हाला वचन दिले आहे. आता लक्ष दे, मी तुला लहानशी शिकवण देऊ इच्छितो. हे विचारात घेऊन की तू शेवटचा आहेस, कारण मला माहीत आहे हे तुमचे छोटे मूल चार्ली, तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करू इच्छिता.
I want to say this one thing. Did you ever read in the scripture where the Bible said this? Paul told the Roman centurion, can you hear me all right? Yeah. Told the Roman when he pulled his sword to kill himself up at Philippi when he was in jail. And the earthquake shut the jail in.
मी ही एक गोष्ट सांगू इच्छितो. तुम्ही कधी वचनामध्ये वाचले आहे जेथे पवित्र शास्त्र म्हणते, पॉल त्या रोमी अधिकाऱ्याला म्हणाला, तुम्ही मला व्यवस्थितपणे ऐकू शकता का? पॉल त्या रोमी अधिकाऱ्याला म्हणाला, जेव्हा त्याने तरवार उगारली स्वतःचा जीव घेण्यासाठी, तेथे फिलिपात जेव्हा पॉल तुरुंगात होता आणि भूमिकंपाने दरवाजा हादरला, तो म्हणाला, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव आणि तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. कधी हे ऐकले आहे का? तुझे आणि तुझ्या घराण्याचे.
If you have faith enough for salvation for yourself, can't you also have faith enough for your house? God is somewhere.
आता ऐका, जर तुमच्याकडे स्वतःच्या तारणासाठी पुरेसा विश्वास आहे, तर तुमच्याकडे आपल्या घराण्याच्या तारणासाठी पुरेसा विश्वास नसावा का? परमेश्वर कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते साध्य करील.
No sorrow or disappointment. And all this little life here will fade into a nightmare that's passed by.
आणि प्रभू, मी बहीण स्पेन्सर आणि भाऊ स्पेन्सर यांच्यासाठी प्रार्थना करतो. आजच्या रात्री ते प्रत्येक लहान मुलं, ते आणि त्यांची मुले त्या तेजस्वी आनंदी प्रदेशात जेथे कोणताही आजार नाही किंवा वृद्धत्व नाही, दुःख किंवा निराशा नाही, आणि इकडचे हे छोटेसे जीवन एखाद्या निघून गेलेल्या भयानक स्वप्नाप्रमाणे अंधुक होईल.
May they receive this, and may all her children and her husband, all her loved ones, and all that love her and all that she loves, may they be there with her in Jesus' name.
प्रभु, त्यांना तू हे बहाल कर, तिच्या सर्व मुलांना आणि पतीला आणि सर्व तिच्या प्रिय व्यक्तींना आणि सर्व जे तिच्यावर प्रेम करतात आणि ते सर्व ज्यांच्यावर ती प्रेम करते, ते सर्व तिच्या बरोबर असोत. येशूच्या नावात आमेन. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. 82 वर्षाची, ज्याप्रमाणे जग मागे पडत आहे बहीण स्पेन्सर, छान, तुम्ही तर अगदी 20व्यात जाण्यास तयार आहात. तुम्ही पहा. होय बाई साहेब, होय, फक्त त्याच्यावर विश्वास धरा बहीण स्पेन्सर आणि तुम्ही पार कराल. आणि तो म्हणाला, आणि मी तुमच्या बरोबर उभे असताना या रात्री मी निश्चितपणे सांगतो, बहीण स्पेन्सर, प्रभूच्या दयेने मी तुम्हाला आणि जेसला पलीकडे प्रभूच्या मळात पाहीन, तरुण आणि सुदृढ तुम्ही सर्व धावत असाल, हाका मारत असाल, माझ्या भाऊ माझ्या भाऊ मी तुम्हाला पाहीन.
Father God, this girl had a breakdown and she's out of reach of
Amen.
But I come for her tonight. I come to you, Father. I come asking you to direct the shot that I shall fire. May it be exactly zero of the crosshair above the back.
तिच्या नसा पित्या परमेश्वरा, ही मुलगी जी आजारी आहे आणि औषधी तिच्यावर काम करीत नाहीत, तिची ही एक अडचण आहे, पण मी तिच्यासाठी तुझ्याकडे येतो प्रभू, मी तुझ्याकडे येतो पित्या, मी येतोय आणि मागतो की मला मार्गदर्शन कर की मी त्यावर अग्नीने मारा करावा, आजारपणाला तू शून्यवत कर, त्याच्या पाठीला निशाणा करून.
May this prayer in the name of Jesus Christ strike that nervousness and tear it to pieces. Bring back those sheep of God's pasture. It just has to be tonight.
येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करीतो की तो त्या उदासीनतेचे तुकडे करो आणि पहा प्रभूच्या मेंढराला त्याच्या मळ्यात परत आणो. आमेन.
God of heaven, grant that her six children that she desires to be saved. She's heard that testimony of Brother Dalton, his lovely daughters. She desires her six children, Father. May she have them. May they be her in that land where they're safely protected and sheltered by the blood of Jesus Christ. Amen.
स्वर्गाच्या प्रभू, ते सहा लेकरे ज्यांच्यासाठी ही बहीण मागते त्यांना वाचव. तिने ब्रदर डॉल्टन यांच्या सुंदर मुलींची साक्ष ऐकली आहे. ती तिच्या सहा लेकरांसाठी मागते बापा, तिच्या इच्छेप्रमाणे कर बापा. ते तिला अशा प्रदेशात भेटोत जेथे रात्र नाही आहे, परंतु ते ख्रिस्ताच्या रक्तामध्ये सुरक्षित व त्याच्या कवचाखाली आहेत. आमेन. तुम्ही इच्छिल्याप्रमाणे हो बहिणी, ही माझी प्रार्थना आहे. मी तुझ्यावर विश्वास करतो, क्वचितच काही आहे जे याला बरे करू शकते. ते काहीतरी देतात जे यासारखे दिसते, ओ काहीतरी औषध आसिटामिन सारखे दिसणारे, ते एक कोरितेसोन आहे, ते त्याला असे संबोधतात. ते तुम्हाला जवळजवळ ठार मारते. पण पहा बघा, हा संधिवात एका सिंहासारखा आहे जो मेंढरू बळकावून आपल्या मार्गाला पळाला आहे. आता एक गोफन काय करील? अरे बापरे, तेथे एक मोठा गर्जना करणारा सिंह मेंढरू पकडून आहे आणि त्याला मेंढरू आवडते म्हणून तो मेंढरू घेऊन पळाला आहे. पण दाविदाने गोफन घेतले आणि त्याच्या मागे गेला.
See, now watch. He has Thanatos, F-A-I-T-H, himself, I-N. His sling was in his hand, J-N-S-U-S.
Wow.
He's a dead shot. Something has to happen. Let's go after that arthritis tonight. By this prayer, may God give
it. Pahile, ata baga. त्याच्याकडे पाच दगड होते. विश्वास, एफ ए आय टी एच स्वतः, विश्वास इन आय इन त्याची गोफण त्याच्या हातात आहे. जे ई एस यू एस येशूवर तो त्याला अचूक मारणारच. काहीतरी घडायलाच हवे. आपण आजच्या रात्री या प्रार्थनेद्वारे त्या संधिवाताच्या मागे जाऊया. देव तुला ते देवो.
Not because of that's what it is, because if that was in the Bible for Father, Son, and Holy Ghost, I believe that. I would say right with this. I wouldn't want to be any different. I'm going to be responsible for that, you see. And I've got to say it just the way that says it. Not to be different, but to be honest.
Tila Nawad Baptisma Ghaisahi. तिचा बाप्तिस्म हवा असे तुम्ही इच्छिता? धन्यवाद बहिणी. ह्यामुळे नाही की तो खरा रस्ता आहे, ह्यामुळे की आता जर बायबलमध्ये असे असते की पिता पुत्र आणि पवित्र आत्मा मी विश्वास ठेवला असता व मी त्याला धरून राहिलो असतो. बहिणी, मला याहून काही वेगळे हवे नसते. मला तसेच हवे असते. मला कशानेही मी माझ्यासाठी जबाबदार असणार आहे. तुम्ही पहा आणि मला तसेच सांगावे लागेल त्याप्रमाणेच, अगदी ज्याप्रमाणे ते सांगितले जाते. कोणत्याही वेगळ्या प्रकारे नाही, परंतु प्रामाणिकपणे. आणि आता बापा, मी तिच्या प्रियजनांसाठी तूचकडे येतो. तिला संधिवाद झालेला आहे आणि येथे ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घेऊ इच्छिते, कारण बाप्तिस्मा हा प्रवेशद्वार आहे, तो खुला दरवाजा आहे. येथेच यहोशवाने एक मार्ग उघडला जो वचनदत्त देशात पार करून जाण्यासाठी एक मार्ग ठरला. तेथे दोन किंवा तीन मार्ग नव्हते तर एकमेव मार्ग होता. पेत्र पवित्र आत्म्याच्या आगमनाच्या दिवशी जेव्हा पहिली ख्रिस्त सभा स्थापित झाली, मार्ग दाखवून म्हणाला, पश्चाताप करा आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. जे कोणी त्या समान मार्गापासून चुकले नाही त्या प्रत्येकाने वचनदत्त देशात प्रवेश केला. त्यातील काही जण पलीकडे जाऊ इच्छित होते, खाली त्या पात्राच्या मार्गावर, आणि पॉल म्हणाला, तुम्ही कोणाचा बाप्तिस्मा घेतला आहे? तुम्ही ओलांडून कुठे जात आहात? आणि ते म्हणाले, खाली येथे जेथे योहान आणि पाहिले. तो म्हणाला, बरे, योहान आणि फक्त वेळ आणि जागा यांच्यावर निर्देश केला आणि जेव्हा त्यांनी हे ऐकले त्यांनी योग्य बाप्तिस्मा घेतला आणि त्या पलीकडे जाऊन त्यांना पवित्र आत्मा मिळाला. छान. प्रभू तो बाप्तिस्मा या बहिणीला आणि तिच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना तू बहाल कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. भाऊ लायल, ओ भाऊ, होय, कधीतरी होय, मला हर्ष होतो देव तुला आशीर्वादित करो. तू आता आपल्या अभिवचनाच्या देशाकडे त्या रस्त्यावर आहेस. कदाचित मी त्याविषयी म्हणेन.
Just before this ministry was confirmed to me and me being fishing with a man one day down to a river, a lake.
तुमच्यातल्या कित्येकांना माहित आहे अगदी प्रभूचे कार्य मला अभिषिक्त करण्या अगोदर एक दिवस आम्ही तेथे मासेमारी करीत होतो खाली तेथे नदीवर अथवा सरोवरावर.
His brother is here somewhere, Banks Woods, he's in here somewhere, which is my neighbor. This is lying. And these people were Jehovah's Witnesses.
आणि मी लहान मासळी पकडत होतो तेव्हा पवित्र आत्मा माझ्यावर उतरला. तेथे एक हा माणूस जो यहोवा विटनेस संस्थेतला आहे तो तेथे होता. भाऊ बँक्सवूड येथे कुठेतरी आहे. ते आत कुठेतरी आहे जो माझा शेजारी आहे. हा लायल आहे आणि हे लोक यहोवा विटनेस या संस्थेशी संलग्न होते.
I told him there was something in his life, Mark, what taking place and all about it, which he just now told me, and he's just now got it out of his mind. That's right, whatever it was. It's exactly right.
आणि ते म्हणाले एक दिवस जेव्हा आम्ही मासेमारी करीत होतो तेव्हा या मुलाने ख्रिस्ताचा स्वीकार केला. त्याला मी सांगितले त्याच्या जीवनात जे काही होते आणि जे जे त्याच्या जीवनात घडले आणि त्याबद्दल सर्व काही जे त्याने आता काही वेळा अगोदर मला सांगितले आणि त्याने आता ज्याला आपल्या जीवनातून बाहेर घालवून दिले. बरोबर आहे ते जे काही होते ते अगदी बरोबर आहे. त्याचे वडील एक वाचक होते. काय त्याचे वडील येथे आपणात हजर आहेत बिली. आणि त्याने व त्याच्या पत्नीने दोघांनी बाप्तिस्मा घेतला येशू ख्रिस्ताच्या नावाची साक्ष देण्यासाठी येथे या तलावात. आणि हा माणूस माझ्या बरोबर होता एक दिवस. बँक्स कुठे आहेस तू आज. तो येथे आहे का. होय मागे तेथे कोपऱ्यात तो आहे. आणि आम्ही मासेमारी करीत होतो.
My little boy had killed, I thought he killed a kitten a few days ago. That little old mother cat had a bunch of little kittens and he picked it up and dropped it. And I thought, and I said, the Lord is going to raise a little life the day before. Is that right, Mom? Setting up in a cold. And I said, that's thus saith the Lord.
आणि भावा माझ्या लहान मुलाने एक छोटे पिल्लू जिवे मारले. त्या लहान वयोवृद्ध मांजरीला काही पिल्ले होती आणि त्याने त्यातले एक पिल्लू उचललं आणि खाली टाकले. मी विचार केला आणि मी म्हणालो परमेश्वर असे म्हणतो. आणि आम्ही संपूर्ण रात्र मासेमारी केली परंतु आमच्या हाती काहीच लागले नाही. पुढच्या सकाळी आम्ही मासेमारी करीत होतो मागील एक लहान खाडीमध्ये. ब्लू गिल नावाच्या छोट्या माशासाठी हा एक लहान मासा आहे.
And Brother Lyle had a big pole, and he let a little bluegill swallow it, the big hook he had. So when he pulled it out, the little string was all the way down, the big hook in the little bluegill's belly.
आणि भाऊ लायलकडे मोठी काठी होती आणि त्याने ती पूर्ण एका छोट्या ब्लू गल्ला गिळू दिली. त्याच्याकडे मोठा गळ होता. त्याने तो बाहेर खेचेपर्यंत तो मोठा गळ त्या छोट्या ब्लू गिलच्या पोटापर्यंत खाली गेला.
And when he pulled it out, he just had to pull the entrails and everything else out of the little bluegill gills. And just pulled it all out because the big hook had got caught down in the fish's belly.
आणि जेव्हा त्याने तो बाहेर ओढला तेव्हा त्याला तो मिळण्यासाठी त्या ब्लू गिलच्या पोटांतून आथडी आणि सर्व काही खेचावे लागले. आणि फक्त तो पूर्णपणे बाहेर खेचला कारण तो मोठा गळ ब्लू गिलच्या पोटात अडकला होता.
And when he did, he threw it out on the water. And he just quivered 4 or 5 times and that was it because his entrails and gills was hanging out of his mouth. And he floated around there for about a half hour. Floated back up into the bushes
आणि जेव्हा त्याने तो बाहेर काढला त्याने तो खाली पाण्यात टाकला आणि तो फक्त 4 ते 5 वेळा थरथर कापला आणि बस, कारण त्याची आतडी आणि त्याचे श्वसेंद्रिय त्याच्या तोंडांतून बाहेर येऊन लटकत होती आणि तो तेथे जवळजवळ अर्धा तास तरंगत होता, मागे झुडपामध्ये तरंगत होता.
Now we're sitting there fishing, and all of a sudden the Holy Spirit comes and said, speak to that fish.
आणि मी तेथे मासेमारी करीत होतो आणि अचानक पवित्र आत्मा येऊन मला म्हणाला, माशाबरोबर बोल.
I said, little fishy, Jesus Christ gives you your life again. And that little fish laying dead on the water turned over on his side and went, out into the water.
मी म्हणालो, लहान माशा, प्रभू येशू ख्रिस्त तुला तुझा जीव परत बहाल करो. आणि तो लहान मासा जो पाण्यावर मृत पडला होता त्याच्या बाजूने वळला आणि गेला बाहेर पाण्यामध्ये तितक्याच वेगाने जितका तो जाऊ शकला.
He said, when he pulled the heat drills out of there, he threw him out there and said, you shot your last one. It was like that. No doubt, he said, it meant me. And I said, no, brother, that wasn't it.
Bhau Lyle and Bhau Wood were there in that place. Bhau Lyle said, Bhau Branham, they were in my house. Because I was there, I was there. Today night, I, what did you say? I can tell you. जेव्हा त्यांनी त्याच्यातून आतडी बाहेर खेचली तेव्हा ते सहज म्हणाले, ती त्याची शेवटची जीवनाची संधी हरवून बसला. ते म्हणाले, ते माझ्यासाठी होते. आणि मी म्हटले, नाही भाऊ लायल, ते तसे नव्हते. भाऊ बॅग्स मागे बसले आहेत ते म्हणाले, या जगात कितीतरी लोक, कितीतरी हजारो लोक असतील ज्यांना जेथे आपण या क्षणी उभे आहोत तेथे उभे राहून देवाला खाली येऊन अशा प्रकारे काहीतरी कामगिरी करताना बघण्यास आवडले असते. दुसऱ्या शब्दात त्याला आवडते. मी विश्वास करतो की आम्हा सर्वांना जसे पेत्राला वाटले तसे वाटले, येथे असणे किती चांगले आहे. मी येथे 3 मंडप बांधतो, पाहिले ते बरोबर आहे. आता भाऊ लायल, तुम्ही पवित्र आत्म्याने आता अभिषिक्त आहात. तुम्ही मिसर सोडून आलेले आहात. लसुणाचे भांडे आणि जगातील घाण मागे राहिली आहे. तुम्ही आता यार्देनेच्या काठ्यापाशी उभे आहात, अगदी ओलांडून पलीकडे. देव तुम्हाला पलीकडे नेवो लायल.
Almighty God, here's your trophy. He sure was in an awful fix, Lord. But my heart went for him. Our prayers struck the very killing blow, yonder. And the very thing that held him has gone from him. It's been smashed.
सामर्थ्यशाली देवा, येथे तुझे पारितोषिक आहे. प्रभू, तो खरोखरच भीषण अशा अवस्थेत होता, परंतु माझे हृदय त्याच्यासाठी रडले. आमच्या प्रार्थनेने त्या गोठलेल्या हवेला पलीकडे घालवून लावले आणि ज्या गोष्टीने त्याला पकडले होते ती त्याच्यापासून निघून गेली आहे, तिचा पूर्ण चुरा झाला आहे. आणि आता तो यार्देनेकडे चालत आहे. त्याला वचनदत्त देशात घेऊन जा प्रभू, आणि त्याला त्या लोकांमध्ये शिक्कामोर्तब कर, जेणेकरून त्या उत्कृष्ट दिवशी जेव्हा आम्ही पलीकडे भेटू मला त्याच्या अलिंगनाचा स्पर्श जाणून ओरडू दे, माझ्या मौल्यवान भावा, मी त्याला ओळखतो.
Friend,
Yes.
May we all meet under, Lord. May every one of them be filled with the Holy Ghost. I pray in Jesus' name. Amen. You will receive it, brother. God bless you, brother.
प्रभु बॅक्सलाही त्याच्यासोबत आण. आई आणि वडील आणि ते सर्व, बहीण आणि ते संपूर्ण उत्तम कुटुंब, प्रभु तो आणशील का? प्रभु आम्हा सर्वाची पलीकडे भेट होऊ दे आणि ते प्रत्येक जण पवित्र आत्मेने भरू दे. मी येशूच्या नावात प्रार्थना करतो, आमेन. तुम्हाला ते मिळेल. भाऊ, देव तुम्हाला आशीर्वादित करो. भाऊ लायल,
there's someone dying on a long distance call and offering a service to Brother Neville.
होय भाऊ, एका दूरच्या दूरध्वनीवर कोणीतरी मरणाला टेकला आहे आणि तेथे जात असताना सभा भाऊ नेविल कडे सुपूर्द करतो.
So we sent a rock of faith. There's a wonderful man. So I sent prayer after him. In the name of Jesus Christ.
तुम्ही जे काही माझ्यासाठी केले त्याचे खरोखर दाद देतो. ते कार्ड आणि होय श्रीमान, खरोखर दाद देतो. तर मग आम्ही विश्वासाचा खडक पाठविला. सभोवतालचा एक मनुष्य तेथे होता. तर मग मी त्याच्या मागे येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना पाठविली. एक तासापासून तेथे पडून आहे. नाडीचा ठोका नाही, श्वास नाही, काहीच नाही. श्वास नाही, नाडीचा ठोका नाही, श्वासोश्वास नाही, काहीच नाही. डोळे वर करून व्यासपीठावर पडला. हे अजून चालू आहे, कृपया येथे लक्ष द्याल का? एका तासा अगोदर वर इंडियाना येथे एक तरुण प्रचारक प्रचार करत असताना व्यासपीठावर मृत्युमुखी पडले. एक प्रख्यात प्रचारक वर इंडियाना येथे प्रचार करत, ते जेव्हा प्रचार करत होते तेव्हा पडे होऊन पडले आणि व्यासपीठावर मृत्यू पावले. तेथील पाळक आले आणि त्याने मला कॉल केला. ते आत्म्याच्या अभिषेकाखाली प्रचार करीत असता मृत्युमुखी पडले, पुढे होऊन पडले. डोळे वर करून त्यांचा श्वासोश्वास बंद झाला. त्यांना मृत घोषित केले आहे. ते एक तासापासून मृत्यू झाली आहेत आणि त्यांना कशाने तरी सांगितले की मंडळीला कॉल करावा आणि मला प्रार्थना करण्यास सांगा.
So I sent prayer to bring him back in the name of the Lord Jesus.
Amen.
May you join with me by faith. Amen. That it won't miss the target.
Amen.
And
trust
you to bring it back. Thank you.
म्हणून मी प्रार्थना केली आहे त्यांना प्रभू येशूच्या नावामध्ये परत आणण्यासाठी. तुम्ही माझ्याबरोबर विश्वासाने सामील व्हा की जेणेकरून ती प्रार्थना उद्देश चुकविणार नाही, त्याला ताजेतवाने करून पुन्हा परत आणील. धन्यवाद.
God be with you. I'll see you Wednesday night. New people from Georgia and around. Bye-bye.
मी तुम्हाला बुधवारी बघेपर्यंत देव तुम्हाबरोबर असो. जॉर्जिया आणि आजूबाजूच्या परिसरांतील तुम्ही लोक हो, बाय बाय. देव तुम्हाबरोबर असो.